हरे कृष्ण। तर आपला हा दर रविवारचा जे सेशन आहे ते चालू आहे आणि आता किंवा आज नववा आहे। तर सुरुवातीला आपण असं चालू केलं की ज्यांना परत एक प्रसर विजन की नारद मुनी कशाच्या शोधात निघाले, भगवंतांचे सर्वात प्रिय भक्त कोण आहे आणि कोणाला भगवंतांची सर्वात जास्त कृपा प्राप्त झालेली आहे, ते एकच आहे जे प्रिय त्यांना कृपा प्राप्त आहे जास्त, ह्याच्या शोधात निघालेले आहेत। आणि भगवंताने नारद मुनी अनेक ठिकाणी गेले, तर काय सगळं 9 सेशनचं एक परत सांगू शकत नाही, पण गेल्या रविवारी आपण ऐकलं की भगवंत पांडवांना भेटायला गेलेले आहेत। हनुमानजींनी सांगितलं की माझ्यापेक्षा बघा, आता एक थोडासा तात्विक मुद्दा चर्चा करून घेऊ की जेव्हा आपण भक्तांमध्ये श्रेष्ठता म्हणतोय, हनुमानजी म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त पांडव आहेत, तर कशा प्रकारे जे शुद्ध भक्त आहे आपल्याला असं सांगितलंय की दोन प्रकारे आपण भक्तांमध्ये तुलना करू शकतो, एक भक्ता भक्तीमधली प्रगती आणि दुसरा त्यांचं रस। तर प्रगतीच्या अनुषंगाने हनुमानजी आणि पांडव आणि प्रल्हाद महाराज सगळे शुद्ध भक्त आहेत, आपण साधक भक्त आहोत, आपण अजून परफेक्ट डिवोटी नाही होत, तेव्हा आपल्यात आणि त्यांच्यात भक्तीमध्ये पण फरक आहे। पण मग हनुमानजी पांडव प्रल्हाद महाराज व्रजवासी लोक यदू लोक वानर लोक यांच्यात भेद कशामध्ये आहे, रस। भक्तीमध्ये प्रगती सेम आहे पण त्यांचा जो रस आहे म्हणजे त्यांचा जो भगवंतांशी सेवा करायचा जो मूड आहे त्याच्यामध्ये फरक आहे। पण 5 रस ऐकलेले आहेत तर तो विषय मी अधिक घेत नाही, पण हनुमान जे आहे ते दास्य रस मध्ये आहेत, प्रल्हाद महाराज त्याचे आधी होते ते शांत रस मध्ये, आणि आता पांडव आहेत ते साख्य फ्रेंडशिप, तर फ्रेंड लोक हे जास्त क्लोज असतात। त्या हिशोबाने पांडवांकडे पोचले नारद मुनी आणि त्यांची स्तुती करतायत की आपण ऑलरेडी खरं त्यांची स्तुती चालू झालीच नाही, काय झालं नारद मुनी पांडवांकडे पोचले आणि त्यांनी असं सांगायला चालू केलं की परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे तुमच्या घरी राहतात, तुमचे सेवक तुमचे काय मित्र तुमचे नाईट वॉचमॅन वगैरे वगैरे ते बनलेले आहेत। आणि असं बोलता बोलता हळूहळू नारद मुनी कुठे बघा हे दिव्य भक्तिभावात आहे, हे मी म्हटलं ना आता यावेळेपासून आणि पुढच्या वेळेपासून तर अजून आपल्याकरता हे ऐकायचा विषय आहे, पण पूर्ण पूर्ण भगवंतांच्या भक्तीमध्ये खरोखर मॅड होणे या जगात, जसं एकदा प्रभुपाद एक गोष्ट सांगतात की एकदा एक व्यक्तीला कोर्टात आरोपी म्हणून होता आणि त्याला आरोप वगैरे चर्चा होताना त्यांनी जजला सांगितलं मी सायकॅट्रिक आहे किंवा मेंटल आहे, म्हणजे थोडक्यात मॅड आहे वेडा आहे, खरं तो नव्हता पण तो पळवाड काढत होता। तर जज म्हणले मग त्या प्रकारे तर या जगात सगळेच थोडेफार मॅड आहेत, कोणी पैशाच्या मागे कोणी स्त्री पुरुषांच्या मागे कोणी पोझिशनच्या मागे कोणी राजकारणातल्या पॉवरच्या मागे कशा ना कशाच्या मागे प्रत्येक जण थोडेफार मॅड आहेत। पण आता पुढच्या वेळी ते वाक्य येणार आहे, खूप सुंदर वाक्य आहे, पण मी ते परवा कुवेचे लेक्चर लोकांनी हे लेक्चर घेतोय त्यात ते वाचलं, अतिशय सुंदर वाक्य आहे की भगवंतांच्या भक्तीमध्ये पण आपल्याला मॅड व्हायचंय म्हणजे संपूर्णपणे वेळ व्हायचंय, पण ते वाक्य काय सांगतंय की अशा भगवंतांच्या भक्तीमध्ये जे वेळे आहेत ते खरोखर सत्यात आहेत जास्त, आणि आत्म्याच्या दृष्टीने ते सत्यात आहेत। आणि आपण वेळे आहोत पैशाकरता सुंदर स्त्री पुरुषांकरता जे काय जागा जमीन गाडी काही लोक गाड्यांकरता वेळे असतात, 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे काहींना कपडे, ह्याच्याकरता जे वेळे आहेत ते खरोखर चुकीच्या विषयाकरता वेळे, तर आपल्याला वेळ बनायचंच आहे पण भगवंतांच्या मागे वेळ बनायचं। बघा लोक तुम्हाला तुम्ही काही केलं तरी लोक वेळेत म्हणणार आहेत, तर लोकांना म्हणू दे की बाबा भगवंतांच्या मागे वेळ झालाय, पण वेळ बघा हा पैशा मागे गेला हा स्त्री मागे गेला हा काय जागे मागे गेला हा पॉलिटिक्सच्या मागे गेला, वेळा झाला, भगवंताच्या मागे वेळा बनवा. आणि ते खरं सत्य आहे, ते वेळेपणा नाहीये. आत्म्याच्या दृष्टीने तो खरा सत्य आहे. तरी इथे वाक्य पुढच्या सेशनच्या, म्हणजे ह्या सेशनच्या शेवटी किंवा पुढच्या सेशनच्या सुरुवातीला येईल. तर इथे नारद मुनी, आता ह्याच्या पुढे आपण ऐकत जाऊ ना, तर ही सगळी चर्चा तशी असणार आहे की नारद मुनी आता द्वारकेत द्वारकेत नाही, हस्तिनापूरला पोचता येतात, पोचलेले आहेत ऑलरेडी, आणि तिकडनं ते द्वारकेत जातील. तिथे तर सगळे म्हणजे भक्तांचे जे वर्णन आहे ते अशा भक्तीमध्ये वेड्या ह्याच्यातच ते मागत आहे, असं ते आपण पुढे ऐकणार आहोत. ते खूप ऍडव्हान्स लेवल आहे. तर नारद मुनी पांडवांची स्तुती करायला गेले आणि पांडवांची स्तुती करता करता त्यांनी भगवंतांची स्तुती चालू केली चुकून, चुकून म्हणजे त्या भाव प्रवाहामध्ये. आणि ते मी परत रिपीट करत नाही की भगवंत कसे महान आहेत, कसे कृपाळू आहेत, की ते राक्षसांना पण कृपा देतात. आणि ते सगळं आपण गेले ऐकलं की पुतनेला, नलकुवेर, अगासूर या सगळ्यांवर त्यांनी खरं त्यांना पुतनेला मारलं, अगासूरला मारलं, पण ती सगळ्यात महान कृपा आहे. ते सगळा विषय झालेला आहे. तर आता हा जो विषय गेला मी घेतला, मी थोडक्यात परत घेऊन पुढे सरकतो. तर नारद मुनी काय झाले, नारद मुनी भगवंतांची स्तुती करत चाललेत आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला काय करायचंय, पांडवांची स्तुती करायची. म्हणून नारद मुनी आपली जिव्हा पकडली, ए थांब थांब तू चुकतोय काहीतरी, ते स्वतः जिभेला बोलतायत. ते म्हणतायत की तू भगवंतांची स्तुती करायला लागलाय, पण त्यातनं काही तू अचीव करू शकणार नाही, काही साध्य करू शकणार नाही. का बरं, भगवंतांची स्तुती महान आहे. ते नारद मुनी म्हणतायत की अनंत शेष आहेत, ते कोट्यावधी वर्षांपासून कोट्यावधी मुखातनं भगवंतांची लीला गुणगान करतायत, तरी पण कोट्यावधी मुखातनं कोट्यावधी वर्षांपासून करत असताना पण एका दिवसाचं पण भगवंतांच्या लीलेचं वर्णन संपलं नाही. मग नारद मुनी तू एका मुखातनं या दोन चार तासात काय वर्णन करू शकशील भगवंतांचं, म्हणून तू काय त्यातनं प्राप्त करू शकणार नाही, साध्य करू शकणार नाही, प्राप्त नाही साध्य करू शकणार, विषय संपवू शकणार नाही. भगवंतांची स्तुती करशील मग ते काय म्हणतात, त्यापेक्षा काय करा. नारद मुनी म्हणतायत आपल्या जिव्हेलाच की तुझं भाग्य चांगलं आहे की तू भगवंतांची स्तुती करायचा प्रयत्न करते जिव्हा. पण म्हणतात नारद मुनीच, आता बघा आपल्या वेळेपर्यंत बोलतायत, स्वतःच आपल्या जिव्हेशी बोलतायत. कारण त्यापेक्षा तुम्ही काय करा, हे जिव्हा तुम्ही भक्तांची स्तुती करा, कारण का भगवंतांची स्तुती काय संपू शकत नाही, साध्य होऊ शकत नाही. आणि जे भगवंतांचे भक्त आहेत ते कसे आहेत, म्हणजे आपल्या माणसांसारखे दिसतात थोडे, आपण रिलेट करू शकतो, म्हणून भक्तांची स्तुती कर ते चांगलंय असं नारद मुनी आपल्या जिव्हेला सांगतायत. पण मग ते नारद मुनी परत बघा, हा सगळा भगवंतांच्या भक्तीमधला वेळेपणाचा आता विषय चालू आहे, हा नॉर्मल नाहीये. तर नारद मुनी परत विचार करतात, अरे पण जिव्हेचे म्हणजे भगवंतांची भक्तांची जरी मी भक्ती स्तुती करायचं ठरवलं, तरी भगवंतांच्या भक्तांची महानता पण एवढी महान आहे, म्हणजे काय आपण म्हणतो ना ते दिव्यानी सूर्याला ओवाळल्यासारखं आहे. तर नारद म्हणतात की ठीक आहे भक्तांची स्तुती करा, पण म्हणजे असं म्हणू ना एखादा निर्लज्ज व्यक्ती काहीतरी मोठं काम करायला जातोय. नारद म्हणजे नम्र ते स्वतःला निर्लज्ज समजतात की मी साधारण नारद आणि पांडवांची स्तुती काय करणार. आता त्यांच्यामध्ये दोन भाव आहे, एक भाव काय सांगतोय पांडवांची स्तुती कर, भगवंतांची स्तुती करून त्या विशेष साध्य होणार नाही. दुसरा भाव काय सांगतोय की हे पांडव पण एवढे महान आहेत, माझ्यासारखा एक जीवात्मा साधारण जीवात्मा काय, म्हणजे उगीच काहीतरी काय म्हणतात छोट्या तोंडी मोठा घास असं काहीतरी म्हणतात, तसला प्रकार होईल. तर जिवेला काय करू, जिवा कन्फ्युज झाली, स्तुती करू भक्तांची का नको करू, म्हणजे इथे पांडवांची. मग ते म्हणजे जिवा कन्फ्युज झालीये, पण नारद मी म्हणतात करा भक्तांची का होईना स्तुती चालू करा. इथपर्यंत पण गेलं ऐकलं, आज आपण पुढचा विषय घेऊया. तर पुढे आता नारद मुनी पांडवांची स्तुती करतात, पण सुरुवातीला त्यांची आईची स्तुती चालू करतायत. ते म्हणतायत ही पृथा, कुंती महाराणीचं एक नाव काय होतं, पृथा कुंती, म्हणतायत ही कायम कृष्ण भावनामृत मध्ये ओतप्रोत होती. म्हणजे असं बघा स्पंज पाण्याने भिजलेला आहे, स्पंज माहितीये तुम्हाला, पाण्याने भिजलेला इथे ठेवला आणि त्याला नुसतं पण बोट जरी लावलं तर काय होतंय, लगेच भरभरून पाणी व्हायला लागतं. जशी आपली चेतना असते बघा, कोणती वस्तू दिसली ऐकली पाहिली की आपली जशी चेतना आहे तसं आपल्या मनात भाव प्रकट होतात. तर आपण पाहतो तर इथे काय बरं, हा पृथा किंवा कुंती ह्या कायम कृष्ण भावनावर होत्या. काय झालं की त्यांना भगवंतांचीच आठवण येत होती. तर एकदा काय झालं, भगवंतांनी अक्रूरला पाठवलं, कुठे, हस्तिनापूरला, की जा पहा भाऊ हे कौरवांच्या राज्यात पांडव राहतायत, तर नक्कीच त्यांना काय त्रास होतोय, कसे आहेत, व्यवस्थित आहेत. तर अक्रूर आले आणि ते पांडवांना भेटायला आले, आणि पांडवांना भेटायला आले आल्या पहिल्यांदा ते कोणाला भेटले, नक्कीच कुंती महाराणीला, पांडवांच्या आईंना. आणि पांडवांना जसं ते भेटले आणि त्यांनी थोडीफार कृष्णाबद्दल चर्चा बोलायला चालू केली, थोडीफार कृष्णाचं कसं चालू आहे द्वारकेत वगैरे असं, लगेच कुंती महाराणीच्या मनामध्ये भगवंतांच्या प्रेमाने तिथे अश्रू ओसंबून व्हायला लागले. तर म्हटलं स्पंज, स्पंजला टच केल्यावर पाणी बाहेरच येणार. तसं कुंती इथे हे नारद मी सांगतायत की कुंती महाराणी तुम्ही एवढे महान आहात की तुमचं जे सगळं जे काय रोम रोम आहे, रोम रोम आहे ते भगवंतांच्या भक्तीने भरलेलं आहे. जस्ट एक थोडीशी आठवण केली आणि तुम्ही लगेच त्याच्यात वाहून गेल्या, तुम्ही लगेच त्याच्यात वाहून गेल्या. आणि पुढे विषय येतो कुरुक्षेत्रला, बघू एकदम इथे काय पॉइंट सांगतायत. आणि नंतर कुरुक्षेत्राला युद्ध झालं, आणि युद्धानंतर आपण पाहतो की काय, हा कृष्णद्वार हस्तिनापूरला होते. आता युद्ध झालं, पांडव राजे झाले, आणि त्यानंतर कृष्णाचा दारण द्वारकेला परत. त्यावेळी म्हणजे सगळ्यांची इच्छा होती पांडवांची पण की कृष्णाने राहावं काही दिवस, जाऊ नये. पण कुंती महाराणी समोर आल्या आणि त्यांनी अगदी मनापासून प्रार्थना केल्या, एकदम. आणि त्या प्रार्थना ऐकून भगवंत, हे बघा भगवंत रथात चढले होते, नुसतंच मी निघतो असं नाही, बॅग भरली, सामान आवरलं, रथात चढले, आधारा रथ चालू झाला. त्यावेळी कुंती महाराणी आले आणि त्यांनी अगदी मनातनं प्रार्थना केल्या, आणि त्यांच्या प्रार्थनेच्या एवढ्या भावनापूर्ण त्या प्रार्थना होत्या, भावपूर्ण, की भगवंत थांबले परत काही दिवस एक्स्ट्रा. तर नारद मी म्हणतात बघा तुम्ही एवढे महान आहात की तुमच्या अशा प्रांजळ प्रार्थनांनी भगवंत अजून काही दिवस राहिले. मग नारद मुनी पुढे युधिष्ठिर महाराजांची स्तुती चालू करतात, थोडक्यात घेतात सगळ्यांची. ते म्हणतात युधिष्ठिर महाराज तुमच्यावर भगवंतांच्या कृपेने सर्वात जास्त म्हणजे तुम्ही चक्रवर्ती सम्राट बनलेले आहात. बघा हे तर मी इथे विषय स्पष्ट करू इच्छितो, भगवंतांच्या कृपांना समजायचे दोन प्रकार आहेत, कृपा दोन प्रकारच्या नाही आहेत. आज जगामध्ये 95-98% लोक किंवा त्याच्या एखाद टक्का जास्तच म्हणेन लोकांना कळतं भगवंतांची कृपा म्हणजे काय, खास करून इतर धर्मांमध्ये, वैदिक धर्म सोडून पण वैदिक धर्मामध्ये पण 98% लोक, इतर धर्मामध्ये तर जवळजवळ सगळे, त्यांना असं वाटतं की आमच्या जीवनात भगवंतांची कृपा म्हणजे भौतिक भरभराट, खूप पैसे मिळाले. म्हणजे काही लोक म्हणतात बघा आम्ही आमचा धर्म पालन करतो, आम्ही पूजा करतो, आता एवढे पैसे मिळाले. साधारणपणे भौतिक जगतात लोकांचं तसं काय म्हणून समज आहे, फक्त वैदिक धर्मात किंवा हिंदू धर्मात नव्हे तर मुस्लिम ख्रिश्चन ते लोक आम्ही असं आहोत, आम्हाला आता बघा किती लखपती झालो, आमच्यावर भगवंतांची कृपा आहे, ती कृपा आहे नाही असं नव्हे, पण ते काय फायनल नाहीये. आपल्याला कळलं पाहिजे की भगवंतांची खरी कृपा काय. पण तसं म्हटलं तर खूप राक्षसी लोकही यश धनवान असतात, ते त्यांच्या चांगल्या कधीतरी पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांनुसार ते धनवान आहेत. खरी भगवंतांची कृपा काय, फक्त पैसे मिळणे, का सुंदर पत्नी मिळणे, का सुंदर पती मिळणे, का मोठं घर गाडी मिळणे, पैशापासून घर गाडी येते, किंवा काय पोझिशन मॅनेजर आणि काय जनरल मॅनेजर किंवा काय कंपनीचा मालक वगैरे बनणे, भौतिक वस्तू झाल्या सगळ्या नाही. हा ती एक खूप अशी बाह्यात्मक दृष्ट्या कृपा होऊ शकते, खरी भगवंतांची कृपा आहे आपण किती कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करतो. ही खरी भगवंतांची कृपा आहे. ती मिळते का सहजासहजी कोणाला? कोणालाच मिळणार नाही. खूप जोपर्यंत तुम्ही साधना भक्ती करून खरोखर प्रामाणिकपणे पद्धतशीरपणे कृष्ण भक्ती करत नाही तोपर्यंत कोणालाच मिळणार नाही. तर इथे आजचा हा विषय असल्यामुळे नारद मुनी काय म्हणतात, युधिष्ठिर महाराजांवर भगवंतांची कृपा आहे कारण का त्यांच्या कृपेने जे चक्रवर्ती सम्राट बनले. चक्रवर्ती म्हणजे संपूर्ण भारताचे राजे, संपूर्ण सॉरी चुकलो संपूर्ण पृथ्वीचे राजे. पांडवांच्या काळापर्यंत, पांडवांनंतर पण परीक्षित महाराजांपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर एक टॉपचा राजा होता. अर्थात त्याच्या हाताखाली छोटे राजे होते, जसं आजकाल काही केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद वगैरे ती पद्धत असणारच आहे. पण तरी पण संपूर्ण पृथ्वीवर टॉपला एक नियंत्रण होत. परीक्षित महाराजांनंतर ते हळूहळू कमी होत गेलं, हळूहळू. मग आजकाल 200-400 देश झालेले, पण टॉपला एक नियंत्रण होतं. तर ते म्हणतात बघू युधिष्ठिर महाराज तुम्ही काय झाले, भगवंतांच्या कृपेने चक्रवर्ती सम्राट बनले, कोणी तुम्हाला शत्रू राहिला नाही. अश्वमेघ यज्ञ केलं. अश्वमेघ यज्ञामध्ये असं असतं की तो घोडा संपूर्ण पृथ्वीवर फिरतो आणि जो कोण राजा युधिष्ठिर महाराजांच्या आधिपत्याला स्वीकारत नाही त्यांनी त्याला चॅलेंज द्यायचं असतं. पण सगळ्या पृथ्वीवर कोणी चॅलेंज दिलं नाही, तर तुम्ही संपूर्ण पृथ्वीचे राज सम्राट बनले, हे भगवंतांची कृपा आहे. मग ते भीमांना म्हणतात, थोडकी थोडक्यात सांगतायत नारद मुनी की काय बरं, भगवंतांना जरासंधाला मारायला खूपदा संधी मिळालेली. किती वेळा युद्ध झालं, किती 17-18 वेळा झालं, 17 वेळा भगवंतांनी मारलं नाही. त्याचे अजून अनेक कारण होते, पण एक कारण हे पण होतं की ते कार्य करायचं श्रेय आहे ना, ते भगवंतांना तुम्हाला खुर्चीवर बसायचं आहे का, ते कार्य करायला भगवंतांना, ते कार्याचं श्रेय, जरासंधला मारण्याच्या कार्याचं जे श्रेय आहे ते भगवंतांना भीमांना द्यायचं होत. म्हणून नारद मुनी म्हणतायत की त्यांनी चान्स दिला, भीमांनी मारला जरासंधला. 17 वेळा चान्स मिळून, म्हणजे 17 वेळा जो जरासंध आहे तो खूप अनेक औक्षणी सेना घेऊन आला होता, 15-18 औक्षणी सेना. भगवंतांनी 17 वेळा त्याच्या संपूर्ण सैन्याला मारून टाकलं, त्याला एकट्याला जीवन सोडलं आणि परत सोडून दिलं. तर म्हणताय का, कारण का त्याला मारण्याचं जे श्रेय आहे ते भीमाला द्यायचं होतं, अशी तुमच्यावर कृपा आहे म्हणतायत. आणि पुढे ते नारद मुनी अर्जुनला म्हणतात, अर्जुना तुमचं काय म्हणू, तुम्ही तर भगवंतांचे एकदम काय म्हणतात ना, स्पेशल फ्रेंड, फास्ट फ्रेंड आजकालच्या भाषेत, काय नाही आजकालच्या भाषेत बेस्ट फ्रेंड, आणि मोबाईलच्या भाषेत ते बेस्ट फ्रेंड पण नाही, आम्ही बेस्ट फ्रेंड म्हणायचो. ते काय बेस्टी वगैरे असं मोबाईलच्या भाषेत काय काय असतंय आम्हाला माहित नाही, ती भाषा पहिल्यांदा मी शब्द बोलत होतो तरी बोलत नाही. तर एनिवे तो बेस्ट आमच्या वेळी बेस्ट फ्रेंड म्हणायचे. तर बेस्ट फ्रेंड आहात तुम्ही अर्जुनाचे, तुम्ही एकत्र झोपता फिरता, एकत्रच असता, एकत्र जेवता, एकमेकांशी गंमत करता. तुम्ही भगवान अर्जुना, तू भगवंताचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तुझ्याबद्दल म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे. नारद मुनी शॉर्ट मध्ये सांगते सगळं. तर पुढे मग नारद मुनी नकुल आणि सहदेव यांची स्तुती करतायत थोडक्यात. त्यात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की भगवंतांनी नकुल सदेवर कशी कृपा केली आहे, खास करून राजसूय यज्ञामध्ये. हा थोडा डीप प्रश्न आहे, पण तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर सांगू शकताय. राजसूय यज्ञामध्ये नकुल सहदेवांचं आणि कृष्णाचा काही स्पेशल संबंधाचा काही घटना आठवते का? शक्यता कठीण आहे, कमी आहे. तुम्हाला सांगितल्यावर आठवेल नक्की. राजसूय यज्ञामध्ये काय झालं, अग्रपूजा म्हणजे फर्स्ट पूजेचा मान कोणाला द्यायचा अशी चर्चा चालू होती. कोणाला म्हणजे तो यज्ञाचा एक विधी असतो की पहिला जो संपूर्ण त्या जमलेल्या लोकांमध्ये सर्वात जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याला ती अग्रपूजा करायची असते. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं ह्यांना करू त्यांना करू, पण नकुल आणि सहदेवांनी भगवान कृष्णांचं नाव सुचवलं आणि कृष्णांनी ते स्वीकारून पण घेतलं. आपल्यालाही स्वीकारायची, म्हणजे कोणी म्हणेल हा तुमची करू, आपल्याला माहिती आहे की कसली, म्हणजे आपण सगळ्यांमध्ये बेस्ट आहोत का. पण भगवंतांचं नाव नकुल सहदेवांनी स्वीकारलं आणि भगवंतांनी ती सेवा, नकुल सहदेवांनी सुचवलं आणि भगवंतांनी ती सेवा स्वीकारून घेतली. म्हणून ते म्हणतात की तुमच्यावर खास करून कृपा आहे आणि त्या राजसूय यज्ञामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते म्हणतात नकुल आणि सहदेव आहेत ना हे माद्री पुत्र होते, भीम अर्जुन आणि युधिष्ठिर हे कुंती पुत्र होते. ते नकुल सहदेव कायम एकत्र, कायम ते एकत्र राहून भगवंतांची सेवा करायचे म्हणतात. आणि ते म्हणतात नकुल सहदेव खूप उत्साही आहेत, पण त्यांचा उत्साहाचं कारण काय, प्रत्येकाला उत्साहाचं कारण असते. तुम्ही स्टुडंट आहात, तुमच्या उत्साहाचं अभ्यासात उत्साहाचं कारण कसलं असतं, मार्क चांगले मिळवावे, मे बी पुढे काय अजून चांगली ऍडमिशन मिळेल, जे काय असेल. तुम्ही बिझनेसमॅन आहात, नाही तुमचं दुकान आहे, तुमच्या उत्साहाचं कारण काय असतं, पैसे मिळतील तर ते लाजू नका, सगळ्यांचं तेच असतं, पैसे मिळतील आणि काय गिराईक वाढतील, जे काय असेल ते. आज पातळीने खूप छान प्रसाद बनवलाय, त्यांचा उत्साह तर सगळ्यांना छान प्रसाद मिळावा, काही ना काही तर उत्साहाचा स्रोत असतंय. त्यांनी पण काहीतरी बनवलंय असं मी ऐकून आहे, हो ना, दोघींनी मिळून बनवलंय, सॉरी. तर उत्साहाचं स्रोत असते की भक्तांची सेवा होईल. तर नकुल सहदेव खूप उत्साहाने काम करायचे, पण त्यांचा स्रोत काय होता, उत्साहाचा स्रोत काय होता, हा भगवंतांची सेवा करायचा हाच त्यांचा उत्साह. एकदा बघा, ह्या जगात मी स्वतःला म्हटलं तो विषय मी परत घेणार आहे. साधारणपणे समाजामध्ये आज लोकांना काय वाटतं, भगवंतांची कृपा म्हणजे काय, भौतिक वस्तू प्राप्त व्हावी. एकदा शिल प्रभुपादांना एका रिपोर्टरने विचारलेलं, प्रभुपाद तुम्ही जप का बरं करता, साधारणपणे लोक अनेक जप करतात, तुम्ही ऐकलं असेल आम्ही ह्याचा काय सोळा ह्यांचा असा जप करतोय जेणे काय मला संपत्ती वाढेल, मुलग्याचं काय अमुक होईल, जे काय असेल ते. प्रभुपादांना विचारलेलं इंग्लिशमध्ये रिपोर्टरने युरोपमध्ये, वाय डू यू चॅन्ट हरे कृष्ण. प्रभुपाद म्हणले सो दॅट वी कॅन चॅन्ट मोर हरे कृष्ण. रिपोर्टरला काय कळलं नाही, त्याच्या ट्यूबलाइट जमकली नाही, कारण काय साधारणपणे वाय डू यू चॅन्ट हरे कृष्ण, मे बी मला चांगलं नोकरी मिळेल, मला पैसे मिळतील, एक्स वाय झेड. नाही, मी अजून जप करेन, ह्याकरताच मी जप करतो. हा तर ह्या प्रकारे साधारणपणे या समाजामध्ये लोकांना आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा जे काय पूजा वगैरे किंवा जे काय नवस वगैरे किंवा जे काय आपण जे काय धर्मात जे जे करतात वेगवेगळ्या धर्मात, त्यांना असं वाटतं की ह्याचा उद्देश भौतिक वस्तू प्राप्त करणे आहे. पण आणि त्याकरता त्यांचा त्या खूप पूजा जरी करतात तरी त्या पूजेचा उद्देश काय असतो, भौतिक वस्तू प्राप्त करणे. मी कोणाची निंदा करत नाही, पण एक सत्य घटना सांगतोय. परमपूज्य राधानाथ महाराजांच्या जीवनातली, परमपूज्य राधानाथ महाराज जेव्हा आलेले 1970 वगैरे साली आणि ते भारतात फिरत होते, तेव्हा ते कुठेतरी एका ठिकाणी गेले, तिथे खूप मोठ अशी एका देवीची पूजा चालू होती आणि ते यजमान खूप मोठ्या एकदम थाट वाटत पूजा करत होते. आणि एवढे की कधी तिथे पूजा करताना नंतर आरती करताना एकदम भावुक होऊन त्यांच्या डोळ्यातनं अश्रू पण आले देवीची आरती करताना. राधानाथ महाराज एकदम पाहून अचंबित होत पाहतो की बापरे, आरती करताना डोळ्यातनं अश्रू वगैरे येत आहे. पण नंतर त्यांनी थोडस गर्दी कमी झाल्यावर त्यांनी लोकांना विचारलं की पूजा काय चालू होतं, त्यांना काय माहित होतं ना, ते अमेरिकेतनं आलेले. तर लोक म्हटले इथे एक मोठ्या फॅक्टरीचं उद्घाटन होणार आहे, फॅक्टरी उभी राहिलेली आहे आणि त्याच्याकरता ही पूजा चालू होती. तर बघा, आपल्याला डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे, पण त्याचा उद्देश काय होता, आमची फॅक्टरी चांगली चालावी त्याकरता नाही. अर्थात ते चुकीचं नाहीये, ते खूप प्राथमिक लेवलची भक्ती आहे, इट्स नॉट रॉंग बॅड, पण खूप खूप म्हणजे केजी स्टँडर्डची. आपल्याला केजी स्टँडर्डला राहायचं नाहीये, भौतिक वस्तूंच्या मागण्यांकरता भगवंतांकडे जायचं नाही आहे. ते वाईट नाहीये, चुकीचं नाहीये, तुम्ही ऍटलिस्ट शाळेत तरी आहात, ऍडमिशन तरी झालेली आहे, नच करणे म्हणजे तुम्ही शाळेच्या बाहेर, हा पण केजीतनं पुढे यायला पाहिजे. तर ह्या प्रकारे आपण पाहतो नकुल आणि सहदेव का बरं करायचे, ते सेवा करताना त्यांना फक्त भगवंतांची प्रेमाने सेवा करावी हेच त्यांचं उत्साहाचं कारण होतं. नकुल सहदेव खूप उत्साहाने सेवा करायचे. पुढे नारद मुनी द्रौपदींची स्तुती चालू करतात, म्हणतात हे द्रौपदी तुमच्यावर झालेली कृपा. नारद मुनी काय शोधताय, कोणावर भगवंतांची सर्वात जास्त कृपा आहे, आणि ते म्हणतात पांडव तुम्ही आहात, ते सध्या तसं म्हणतात. हे द्रौपदी तुमच्यावर झालेली कृपा तर जगाला माहिती आहे. अनेकदा यज्ञांमध्ये त्या राणीचे काहीतरी केशांवर असं पवित्र पाणी वगैरे झालं ते पद्धत असते. तर भगवान कृष्णांनी स्वतः पवित्र केलेलं पाणी तुमच्या केशांवर शिंपडलेलं आहे सगळ्या जगाच्या समोर. जेव्हा तुम्ही थोड्या व्यथित असायच्या द्रौपदी, तेव्हा भगवंत तुम्हाला बाजूला बसून प्रेमाने स्मितहास्य करून तुमची समजूत काढायचे वगैरे, हा सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. आणि अनेकदा अनेक ठिकाणी तुमचं रक्षण केलेलं आहे वस्त्रहरणच्या वेळी वगैरे. आणि तुमच्याशी तर द्रौपदी ते एका अगदी खूप निकटच्या फॅमिली मेंबर सारखे वागतात. अर्थात अर्जुनाबरोबर पण होते पण द्रौपदी बरोबर खास. अजून निकटच्या फॅमिली मेंबर बरोबर वागतात आणि तुमचाच आनंद द्यायला भगवंताने दुर्धन इत्यादींचं आता वध करून टाकलेलं आहे, ते तुम्हाला काही त्रास होऊ नये. पुढे आता कोणाकोणाची स्तुती झाली आतापर्यंत, कोणती म्हणेपासून सुरुवात झाली, मग पाच पांडव आणि भगवंत. हा आता विषय आहे ना, आता आजच्यापासून आणि पुढच्या सेशन पासून भगवंतांच्या भक्तीतला वेडेपणा वाढतच जाणार आहे. आधी नारद मुनी तर खूप खूप पुढे झाले, भगवंतांची स्तुती केली एक लेक्चरवर पांडवांची सोडून, आता पांडवांची केली तर पुढे ते चाललेच आता विदुरची वगैरे स्तुती करायला लागले. एका प्रकारे ते कनेक्टेड आहे, ते पुढे कनेक्शन सांगेन. ते म्हणतायत आणि बघा विदूर आणि भीष्म ह्यांच्यावर पण भगवंतांनी किती कृपा केलेली आहे. विदूरच्या जीवनातलं आणि भगवंतांच्या कृपेचं सर्वात महत्वाचं अनेक प्रकारे कृपा झालेली आहे, पण सर्वात महत्वाचं एक लीला कोणती, हा ती केळ्याच्या सालीची ती स्पेसिफिक म्हणतात, पण ती ओव्हरऑल घटना अशी आहे की जेव्हा कृष्ण ते शांतीदूत म्हणून भेटायला येत होते दुर्धनला, त्या दुर्धनला काय वाटलं, त्यांना ते भगवंत भक्त्याला माहित नाही की भगवंतांना, त्याला तर भगवंताला स्वीकारतच नव्हता, पण भगवंतांना आपल्या साईडला करायचं असेल तर त्याला माहित नाही की आपण म्हणजे भौतिक वस्तूंनी करू शकतो, भगवंतांना फक्त शुद्ध प्रेम पाहिजे. पण दुर्धननी काय केलं, पांडव जिथे राहायचे तिकडनं तिथे कौरवांना भेटायला येतो रस्त्यामध्ये, त्यांना कळलं भगवंत येणार तर रस्त्यात भरपूर आराम करायचे, शामियाने भोजनाची व्यवस्था असं सगळं केलं म्हणजे आरामाचं. आणि इथे आल्यावर दुर्योधननी भगवंतांना आमंत्रित केलं. कुठे राहायला, थोडस डिटेल सांगतोय तुम्हाला माहित नसेल, प्रत्येक कौरवाचा एक एक महाल होता. दुर्योधन, दुःशासन, दुर्योधन मोठा भाऊ आहे, दुःशासन दोन नंबरचा वगैरे, तरी पण दुःशासनचा जो महाल होता ना तो दुर्योधनापेक्षा महालापेक्षा श्रेष्ठ होता. म्हणजे काय भौतिक वस्तू म्हणजे चांगले मार्बल नाही पण चांगलं काय सोनं मोती वगैरे, मार्बल हल्ली वापरतो, तेव्हा सोनं मोती हिरे वापरायचे महालांमध्ये. तर दुःशासनला महाल रिकामा करायला सांगितलं भगवंतांना राहण्याकरता. संपूर्ण त्या हस्तिनापूरचा सर्वात श्रेष्ठ महाल दुःशासनचा रिकामा केला भगवंतांना राहण्याकरता. उत्तम उत्तम मेजवान्या, आता दुःशासनच्या महालातल्या मेजवान्या काय त्या बनवल्या, पण भगवंत तिथे गेले नाही. आणि कुठे गेले, विदुराकडे राहायला गेले, कारण त्या विदुराची साधी झोपडी होती, झोपडी नक्कीच नव्हती पण त्या महालासमोर शेवटी विदूर पण एक मिनिस्टर सारखा होता म्हणून त्या अगदीच झोपडी अशी नव्हती, पण त्या महालासमोर ती झोपडीत झाली. आणि विदुराकडे भगवंतांनी आपलं साधं आपण म्हणतो ना भाकरी भाजी तसलं खाल्लं, त्यात ते केळीचं पण अंग येतं ते ताल दिलं, तो पण एक त्यातला भाग आहे. तर आपण पाहतो ही विदुरावर कृपा आहे. अजून काही घटना आहेत त्या मी आज उल्लेखित करत नाही इथे. त्याच्या व्यतिरिक्त भीष्मांवर कृपाचा सर्वात मोठा, आता नुसतं भगवंतांनी खाल्लं नव्हे, ते पुढे येणारे अजून एक संबंध, भगवंतांनी ते खूप काय म्हणतो चविष्ट आहे म्हणून परत परत खाल्लं. आता त्यात आमची थोडी अडचण येते, वैयक्तिक बोलतोय की आमचं थोडं छोटस आहे, जे वाढतात त्यांची इच्छा असते की आम्हाला भरपूर वाढत राहावं. आणि कसं आहे मातेंना कधी कधी म्हणजे आपण परत घेतलं नाही तर त्यांना वाटतं की आम्हाला आवडलं नाही, असं नसतं, आम्हाला आवडलेलं असतंय पण आमचं पोट छोटसच आहे. तसं ते कधी कधी तशी अडचण होते, परत घेतलं तर पोटात गडबड, नाही घेतलं तर त्यांना गडबड. म्हणून पण भगवंतांनी स्तुती केली त्या साध्या भाकरी भाजीची विदूरच्या घरची, ती खूप छान आहे, ते परत घेतलं असं लिहिलेलं, पण स्तुती केली असं लिहिलेलं आहे. तर एनिवे, तर आणि भीष्मांवर सर्वात मोठी अनेक कृपा झाल्या भीष्मांवर, पण सर्वात मोठी कृपा म्हणजे हा मृत्यूच्या वेळी, भीष्मांच्या मृत्यूच्या वेळी भगवंत स्वतः त्यांच्या समोर आले. हे एक आपल्या जीवनात साध्य करायचं की मृत्यूच्या वेळी भगवंतांची आठवण यायला पाहिजे. आपण जे साधना भक्ती करतोय त्याचा एम बघा, हे एम नसेल. आपल्या साधना भक्तीचे दोन एम आहेत, आपल्या हृदयामधल्या भौतिक स्वार्थी इच्छा जाऊन फक्त भगवत भक्तीचा इच्छा आहे आणि मृत्यूच्याही भगवंतांची आठवण हवी. हे ध्येय ध्येय नसेल तुमच्या भक्तीचं तर मग काय ध्येय बनेल? किंवा दुसरं ध्येय असेल तर हे नसणार आहे. दुसरं ध्येय असेल मला खूप पैसे पैसे मिळावे, सुंदर पत्नी मिळावी, गाडी मिळावी, घोडा मिळावा, जे काय असेल ते ध्येय नाहीये. भक्तीचं ध्येय माझी चेतना कृष्ण भक्तिमय बनावी आणि मृत्यूच्या वेळी मला भगवंतांची आठवण हवी. गीते भगवंतांनी सांगितलेलं अंतकालेच मामेव, शरीर सोडताना भगवंतांची आठवण यायला पाहिजे. त्याकरता आयुष्यभर आपला भक्तीचा उद्योग आहे. पण भीष्म शुद्ध भक्त होतेच, पण भगवंतांनी एवढी कृपा केली की डायरेक्ट भीष्मांच्या समोर येऊन भगवंत उभे राहिले. माझी आठवण बिठवण नको, माझ्याकडे बघ आणि डायरेक्ट शरीर सोड. अरे बघा किती भाग्यशाली आहे ना, आपल्याला प्रयत्न करून जप करून भगवंतांचं आठवण करायची आहे, किंवा त्या दिव्य जपातनं भगवंतांचं दर्शन आपल्याला होऊ शकतंय. पण इथे भगवान कृष्ण आले भीष्म चेहऱ्याकडे बघ माझ्या, आणि भगवंतांनी कृपा करून ज्या रूपामध्ये भीष्मांना दर्शन पाहिजे होतं तो विषय वेगळा आहे, वीर रसामध्ये, त्याच रसामध्ये भगवंतांनी दर्शन भीष्मांना दिलं आणि भीष्मांनी भगवंतांच्या कडे पाहत पाहत आपलं शरीर सोडलं. ही भगवंतांची भीष्मावर एक मोठी कृपा आहे. तर आता असं दिसेल ह्या, आता बघा नेमकी काय झालं, पांडवांवर पण खूप कृपा झालेली आहे, पण आता चर्चा थोडीशीच झाली तर ही चर्चा ऐकून असं वाटेल की पांडवांपेक्षा जास्त कृपा तर भीष्मण विदुरावर झाली, असं ही चर्चा ऐकून आजची फक्त ऐकून वाटू शकते. नारद मुनी म्हणतात नाही नाही तसं नाही, भीष्म विदुरांवर जास्त कृपा झाली असं दिसतंय. पण ती कृपा का झाली? कारण का ते पांडवांशी कनेक्टेड आहे. आणि हे भक्तीतलं एक दुसरं अजून एक रहस्य आहे की आपण भक्तांचे भक्त असू ना तर जास्त कृपा मिळणार, आणि भक्तांच्या भक्तांचे भक्त असू तर अजून जास्त मिळणार. हरी बोल. अन्नपूर्णा सिक्रेट माहितीये. तर प्रभुपाद म्हणतात 100 times डिवोटी ऑफ डिवोटी ऑफ डिवोटी ऑफ डिवोटी ऑफ डिवोटी 100 times म्हणायला हरकत नाही. हा खूप महत्वाचा विषय आहे. तर इथे दिसायला असं दिसतंय की विदुर आणि भीष्मांना जास्त कृपा मिळाली. पांडवांच्या समोर आले का भगवंत? पांडवांना तर हिमालयात जावं लागलं आणि आधी द्रौपदी पडली, मग नकुल पडले, ते आपण हिमालयात गेलो, बदिकाश्रम बद्रीनाथच्या मार्गावर ते एक ठिकाण आहे, कोण कोण एकाने आपलं शरीर सोडत गेलं. भीष्मांच्या समोर तर भगवंत आले तर कृपा जास्त वाटू शकते. पण नारदमय म्हणतात तसं नाहीये, म्हणजे तसं आहे, कृपा मिळाली विदुर आणि भीष्मांना फक्त आणि फक्त ते पांडवांच्या संबंधित होते आणि पांडवांच्या त्यांनी रक्षण आणि सेवा केली होती म्हणून भगवंतांची कृपा त्यांना मिळाली. आता इथे थांबत नाही नारद मुनी. मी म्हटलं ना नारद मुनी, हा आता वाटेल म्हणजे आता विषय आपला असा असेल आज, आता आमच्यासमोर स्टुडंट बसले तो बोलतोय, विषय असेल आज ना आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री बद्दल चर्चा करू असं समजा आपण ठरवलं आणि मी बोलायला चालू केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बन ऑक्सिजन वगैरे, आणि मग ऑक्सिजन म्हणजे वॉटर, वॉटर म्हणजे समुद्र, समुद्र म्हणजे त्यात भरपूर केमिकल असतात आणि त्यातनं आपण इकडनं अमेरिकेत जाऊ शकतो. तर विषयाला धरून बोलतोय का मी? अमेरिकेत बोललो नाही ना. तर नारद मुनी तर तसंच झालंय, ते प्रयत्न करतायत पांडवांची स्तुती करायला, पण त्या भक्तीच्या भावनात एवढे वेडे सारखे होतात की ते विषय सोडून दुसरीकडे निघून जातात. असं ते चुकीचे विषय नाहीये, दुसरीकडे गेले तरी ते चुकीचे विषय नाहीये. हा फरक आहे. तर आता काय म्हणतायत पांडवांची, पण आता ते कनेक्टेड आहे. भीष्म आणि विदुरांची स्तुती पण कनेक्टेड होती. आता म्हणतायत भीष्म विदुर सोडा, पांडवांच्या राज्यातले राजधानी मधले साधारण स्त्री पुरुष पण भगवंतांचे उत्तम भक्त आहेत. आणि असा ते एक श्लोक देतात भागवतम मधला की काय झालं, जेव्हा भगवान कृष्ण पांडवांकडे आलेले भेटायला पांडवांकडे हो, तर भगवंत रस्त्यावरून जाणार तर सगळ्या लोकांना बघायची इच्छा होती. आता बरेचदा आता इथे काही माताई बसल्या त्यांचं क्षमा चालतो, पण बरेचदा मातेचं असं होतं कुठे, म्हणजे मला ते दुःख वाटतंय की त्यांना असं त्रास होताना पाहून, मला ते सहन होत नाही. पण असं कुठे मंदिरात दर्शन बिर्शन घेतोय तर काय होतं, थोडं हाईट मुळे त्यांना अडचण होते. समोर सगळे हसत्याचं त्यांना अनुभव झालेला आहे. समोर सगळे थोडे उंच पुरुष मंडळी उभे असतात पर्यंत. हल्ली कधी कधी इस्कॉन असं साईड बाय साईड करतात, या साईडला महिला, या साईडला पुरुष, मग आपापसात हाईट मध्ये अडचण होऊ शकते. पण मग तेव्हा भगवंत रस्त्यावरून जाणार आणि पुरुष गर्दी करून पुढे राहतील. मग ते लोक महिलांनी काय केलं, सगळ्या बाल्कनीमध्ये जाऊन पहिल्या मजल्यावर बाल्कनीत जाऊन उभे राहिले की त्यांना भगवंत जाताना व्यवस्थित दर्शन होईल. आणि ज्या महिलांनी, ज्या बाल्कनीत उभ्या होत्या, त्यांनी फार सुंदर सुंदर श्लोक भागवतम मध्ये भगवंतांची स्तुती करताना बोलते. सगळेच भक्त चांगले होते, पण ज्या महिलांना इथे भगवंतांना समोर जाता आलं नाही, मग ते बाल्कनीतलं लांबून दर्शन घेत होत्या, ते अशा महिला सुद्धा भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. कुठल्या? पांडवांच्या राजधानीमधल्या. म्हणजे जेव्हा एखादा लीडर चांगला असतो किंवा तो भगवंतांच्या सेवेत असतो, तेव्हा तसा थोडा थोडा परिणाम आपोआप जगात पडत जातो, उलटही होतोय. राजाच करप्ट असेल तर सगळेच करप्शन होत जाते. थोडस एकदम काय एका दिवसात सगळा फरक पडणार नाहीये, पण हळूहळू पडत जातो. तर अशा प्रकारे आपण बघतोय ते श्लोक आहे भागवतम मध्ये, म्हणतात की या साधारण तुमच्या राज्यातल्या साधारण अगदी साधारण गृहिणी महिला पण भगवंतांच्या ऍडव्हान्स भक्त आहेत. म्हणजे बघा तुमच्यावर किती मोठी कृपा आहे भगवंत पांडवांवर, असं नारद मुनी म्हणतात की तुमच्या राज्यातले सगळे स्त्री पुरुष भगवंतांचे मोठे भक्त आहेत. आणि मग पुढे म्हणतायत की असा जो समाज आहे, असं जे राज्य आहे, त्यांचे लीडर तुम्ही पांडव आहात, तुमच्यावर तर भगवंतांची नक्कीच कृपा आहे. आणि पुढे ते म्हणतायत बघा प्रल्हादाला कृपा दिली आणि त्याच्या बरोबर फक्त त्याच्या नातू बलीला कृपा दिली, हनुमानानं तर एकट्याला दिली. हनुमाना काही जास्त नातेवाईक नव्हते, त्या ब्रह्मचर्याच्या त्यांच्या म्हणजे पुढे वंश नव्हता, पण आधी कोणाला दिली नाही. पण म्हणतात पांडव तुमचं, तुम्हाला कृपा, म्हणजे तुम्हाला कृपा, तुमच्या काकाला कृपा, तुमच्या म्हणजे तुमच्याकडे असलेल्या विदुरांना कृपा, कृपा तुमच्या शहरातल्या सगळ्यांना कृपा. म्हणजे किती कृपा भगवंतांची पांडवांवर, एकाला दोघांना नव्हे, की बाबा पांडवांवर आणि द्रौपदी आणि कुंतीवर कृपा, ठीक आहे संपलं तिथे, असं नव्हे, टोटल संपूर्ण राजधानीला कृपा. तर असं म्हणतायत हे तुमची आहे. आणि एकदा कौरवांच्या दरबारामध्ये जेव्हा कृष्ण गेले होते तेव्हा शांतीदूताच्या वेळी, तेव्हा भगवंतांनी सगळ्या जगासमोर दरबारामध्ये एक श्लोक म्हटला. पांडवांना ते सांगतायत, पांडव नाही सॉरी, भगवंत कौरवांना सांगतायत. तो श्लोक असा आहे, यस्तान देष्टी समाम द्वेष्टी, यस्तान अनु समाम अनु, की जो पांडवांचा द्वेष करतो तो माझा द्वेष करतो. दुर्योधनांनी काय केलेलं, भगवंतांच्या सेवेकरता मोठे मोठे महाल पंचपक्वान्न बनवले होते, भगवंतांना तुम्ही त्यांचा द्वेष केला तर तुम्ही माझा द्वेष करता. आणि जो तुम्ही त्यांना फॉलो करता, अनु म्हणजे फॉलो करता, म्हणजे तुम्ही मला फॉलो करताय. म्हणतात ऐकात्मकम अगतम विद्धी पांडव धर्मचारी भी, म्हणतायत माझ्यामध्ये आणि पांडवांमध्ये असा विशेष भेदच नाही. तुम्ही त्यांचा द्वेष केला म्हणजे तुम्ही माझा द्वेष करताय, तुम्ही त्यांची सेवा केली म्हणजे तुम्ही माझी सेवा करताय. हे वाक्य भगवंतांनी पब्लिकली कौरवांच्या दरबारमध्ये स्टेट केलं, ओपनली, जाहीर, गपचूप प्रायव्हेटली बोलण्याने सांगितलं, जाहीर सांगितलं. आणि पुढे ते म्हणतायत की आता नारद मी परत थोडस त्यांना कळलं, मी खूपच इकडे इकडे बोलतोय. नारद मी म्हणतायत माझा हे बघा काय म्हणूया, उद्धटपणा हा चांगला शब्द नव्हे, पण वेडेपणाच म्हणतो मी इथे, माझा वेडेपणा बघा, पांडव तुमची स्तुतीकडे पण असीमित आहे, तुमची स्तुती पण असीमित आहे, तरी पण मी आपला काहीतरी एक वेळासारखा प्रयत्न करतोय तुमची स्तुती करायचा. तुमच्या महान गुण कोणकोण सांगू शकते, किती आहे, भरपूर गुण आहेत. पण म्हणतात नारद मुनी कन्फ्युज काय करताय, हे पांडवांनो मला 100% पटलेलं आहे, फक्त तुमच्या करताच भगवंतांनी पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे. असं नारद मुनी आपलं पांडवांची स्तुती आहे ती कन्क्लूड करतात. पांडव ऐकत होते, स्वतःची स्तुती ऐकायला एवढं आवडत नाही, म्हणजे आवडू नये. कलियुगात आवडतं, मी पाहतोय त्या स्टेजवर वगैरे अशी शाळाकडे मुलं गेली की त्यांचं ते एकदम खूप भरून असतात. ठीक आहे, शाळा कॉलेजमध्ये असू शकते, मग आपल्याला दोन प्रकार वेगवेगळे वागावं लागू शकतंय, जॉब मध्ये वगैरे वेगळं, पण पर्सनल लाईफ मध्ये आपण मात्र स्वतःची स्तुती ऐकून घेण्याची विशेष इच्छा ठेवली नाही पाहिजे. तुमच्या जॉब मध्ये, बिझनेस मध्ये, तुमच्याकडे कंपनीच्या मीटिंग मध्ये तुम्हाला सांगावंच लागू शकते की मी माझ्या काय एवढा मी तुम काम केलंय किंवा मी एवढे प्रोजेक्ट केले, जे काय असेल ते. तेव्हा तो विषय वेगळा झाला, पण पर्सनली आपण ज्या एकमेकांना भेटतो तेव्हा स्वतःची स्तुती आपण ऐकून घ्यायला बिलकुल तयार नाही पाहिजे. आता हा विषय इथे लिहिलेला नाहीये, पण सांगतो स्वतःची स्तुती. तसं म्हटलं तर ना, आपल्या अहंकाराला ऐकायला आवडते, किती काय म्हणा लेक्चर मध्ये आवडते स्वतःची स्तुती अहंकाराला. कसं आहे, थोडस ना माझ्या हातून कधी कधी थोडस एक ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असल्यामुळे किंवा माझा तसा स्वभाव थोडासा खूप सेन्सिटिव्ह नसल्यामुळे कधी कधी काय होतं, कोणी काय एखादी वस्तू केली की मी स्वतःहून सांगायचं विसरतो की चांगली झाली, खरं सांगितलं पाहिजे. मी फक्त प्रसाद नव्हे, काही एखाद्या कोणी एसे लिहिलं असेल, कोणी कीर्तन गायलं असेल, काही अगदी ड्रायव्हिंग जरी केलं असेल, कार ड्रायव्हिंग सुद्धा चांगलं केलं, चांगलं केलं तर सांगू शकतो. पण ते माझं काय चुकलं, म्हणजे माझं चुकतं, माझ्या ते लक्षात येत नाही सांगायचं, ते माझं चुकतंय. तर एकदा काय झालं, म्हणजे प्रत्येकाला आपली स्तुती ऐकायला तशी आवडत असते. तर एकदा एका ठिकाणी गेलेलो, तुमचे की कोणी माझे कोण दुसरे जाऊ दे, तुम्ही ओळखत नाही कोणाला, आणि हे जे व्हिडिओ ऐकतील ते कोणीच ओळखत नाही त्यांना, म्हणून मी ते उदाहरण घेतोय. तर त्यांच्याकडे मी गेलेलो, तर ते एक मुलगी होती, म्हणजे अगदी लहान पण नव्हे, एक 15 वर्षाची असेल. तर तिने केक बनवलेला आणि तो आणून दिला, छान होता. मी आपला घेतला, पण मी म्हणायला होतं की छान झालाय म्हणून, खास करून काही असं पदार्थ असेल कुकिंगचा तर म्हणतं पाहिजे. मी आपलं हरी बोल, अण्णाप्रभू म्हणता ना तुम्ही, तरी काही छान झालंय म्हणून हरी बोल. मी घरी हा प्रॉब्लेम कायम असतो, प्रत्येक गृहस्थात, अण्णाप्रभूंच्याकडे नाही, प्रत्येक गृहस्थाकडे तो प्रॉब्लेम असतो. तर एनिवे, तर मी म्हणायचं विसरलो की छान झालंय केक, त्याला राहुल नाही, तुझे केक कसा होता, मग माझी ट्यूबलाईट पेटली, अरे मी सांगायला छान झालंय म्हणून. एनिवे, तर सॉरी त्या बाबतीत नव्हे, पण ओव्हरऑल आपण इतरांची स्तुती केली पाहिजे काही चांगलं असेल तर नक्कीच, पण आपली स्तुती ऐकण्यास आपला उत्साह विशेष नाही पाहिजे. आणि किती छान बघा, म्हणजे आमचे एक खूप सिनियर डिवोटी आहेत, माझ्यापेक्षा एक खूप गृहस्थ आहेत, भक्तिदास हॉस्पिटलचे डायरेक्टर पण आहेत, माधवानंद प्रो, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. इथे त्यांची स्तुती पण झाली नव्हती, त्यांच्या मुलीची स्तुती झाली एका प्रकारे त्यांची. आता बघा, मी आणि ते त्यांच्या त्यांच्या मुलीची स्तुती झाली म्हणजे त्यांचीच झाली. की तुमच्या किती शिकण्यासारखे लक्षात ठेवा, सॉलिड उत्तर दिलं त्यांनी मला, माधवानंद प्रोंनी, वर्षा 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 3 वर्षापूर्वीची वगैरे, त्यांच्या मुलीने काय ड्रामामध्ये भाग घेतलेला आणि त्या ड्रामामध्ये तिचा भाग नव्हता, फक्त पहिल्या 5-10 मिनिटातच काहीतरी एक डान्स सीन होता, त्या डान्स सीन मधले ती मेन डान्सर होती, मेन जे 8 जणी असतात त्याच्यात, पण खरोखर खूप छान केलं होता. मी खरोखर स्तुती होऊन नव्हे, खरोखर खूप छान केला होता. आता मी कॉलवर प्रोजेक्टशी बोलत होतो, मी कॉलवर त्यांना म्हटलं, अहो तुमच्या त्या मुलीने खूपच सॉलिड एकदम, म्हणजे खरोखर तुमचा डान्स केला, न विचार करता त्यांची रिॲक्शन काय आली. बघ, त्याने विचार नाही केला, आता काय बोलू ह्याला, म्हटलं हो इंग्लिश मध्ये ते बोलले, इट केम आउट नाईसली. सूक्ष्म अर्थ बघायचा, इट केम आउट नाईसली म्हणजे डान्स तर चांगला झालाय नाही म्हणू शकत नाही, पण तिने चांगला डान्स केला असं नव्हे. किंवा तिने म्हणजे शेवटी कसं असतंय, मी माझ्या मुलीने चांगला डान्स केला, शेवटी मी माझा अहंकार असतोच तिथे. इट केम आउट नाईसली म्हणजे चांगलं घडलं नृत्य, हा म्हणजे माझं काही विशेष श्रेय नाही, पण ते नृत्य चांगलं घडलं. तर ह्या प्रकारे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे वैष्णव आचार संहिता आहे ती अशी खूप सूक्ष्मरित्या आहे. ते म्हणले असते हो चांगला डान्स झाला तिथं, असं म्हणू शकले असते, त्यात काही चुकीचं नव्हतं, पण ते काय म्हटले, ते चांगलं घडलं ते चांगलं घडलं असं ते म्हटले. आपण पाहतो की स्वतःची स्तुती ऐकायला आपली विशेष उत्सुकता नाही पाहिजे, पण इतरांची स्तुती करायला आपली खूप उत्सुकता पाहिजे. हरी बोल, मला शिकलं पाहिजे, दुसऱ्यांची स्तुती कराय थोडं जास्त. खोटी आहे, खोटी स्तुती पण करू नये. आता खोट काही लोक खोटी स्तुती करतात, का बरं तो दुसरा पडलाय. कारण का त्यांचा अहंकार असतो की त्यांच्या त्याच्यातले खरे गुणच दिसत नाहीत त्याला. प्रत्येकामध्ये खूप चांगले गुण असतात, पण ते बघायला आपली नम्रता पाहिजे, बघायला नाही दिसायला. तर जेव्हा आपल्याला खरे गुणच दिसत नाहीत, मग आपली खोटी स्तुती करायला लागतो. कारण का करायचे इथे, तर आपण खरी स्तुती केली पाहिजे, खोटी नाही करायची, उगीच करायची म्हणून. पण खरी स्तुती पण करताना हा करायला पाहिजे. त्यांनी इथे आपण पाहतोय युधिष्ठिर महाराजांनी हे ऐकलं, नारद मुनींनी समरी केली की मला काय कळलंय, भगवंतानी फक्त तुमच्याकरता अवतार घेतलेला आहे. हे समरी केल्यावर ते थांबले आणि युधिष्ठिर महाराजांनी एक काय म्हणतात ना, निश्वास सोडला. असं ऐकल्यावर निश्वास सोडला आणि ते म्हणतायत, इंग्लिशमध्ये मी वाचतो मग मराठीत सांगतो. ओ क्रेस्ट ज्युएल ऑफ ब्रिलियंट स्पीकर्स, लॉर्ड कृष्णा हॅज नॉट शोन एनी मर्सी टू अस. बघा भाषा ना खूप सुंदर असते, माझी पण नसेल आजकाल कलियुगात विशेष लोकांची नाही आहे. प्रत्येक शब्दात अर्थ खूप असतात, अर्थात ते बोलायला तेवढी बुद्धी पाहिजे आपल्याकडे असं समजायलाय. कधी कधी आपण म्हणतो हा कलियुगात काय झालंय आपलं, दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह बोलताना आपण अशा शब्दाचा खेळ करून टोमणे मारतो. पण पूर्वीच्या काळी जेव्हा लोक सत्वगुणात होते, चांगलं बोलण्याकरता ते टोमणे मारेल. इथे एका प्रकारे टोमणा मारलाय, पण चांगलं बोलण्याकरता, निगेटिव्ह बोलण्याकरता नाही. ते म्हणतायत अहो महा, अहो महान नाही काय म्हणूया, अहो उत्तम वक्ता. उत्तम वक्ता का बरं म्हटलेत, म्हणजे ते म्हणतात की तुम्ही नुसतं छान वक्ते आहात. नारदांना काय म्हणतायत, तुम्ही वक्ते मात्र छान आहात, पण जो मुद्दा बोलला तो छान नाहीये. म्हणजे त्यांनी स्वतःची स्तुती केली ना, युधिष्ठिर महाराजांची स्तुती झाली, म्हणून म्हणजे तुम्ही फक्त वक्ते छान आहात, मग मुद्दा छान आहे की नाही तो विचार केला पाहिजे, असा त्यातनं सूक्ष्म अर्थ असतो. ते म्हणतात की भगवंतांनी आमच्यावर काही कृपा दाखवलेली नाहीये, मला काही आठवत पण नाही कृपा दाखवली, असं युधिष्ठिर महाराज म्हणतायत. ते म्हणतात की खूप वेळ विचार केल्यावर आठवल्यावर ही मला भगवंतांनी माझ्यावर कृपा केली असं कुठे दिसत नाही, मला कुठे सापडत नाहीये. मग ते कारण नुसतंच बोलून चालत नाही, कारण द्यायला पाहिजे. मग ते कारण द्यायला चालू करतायत. आता ते राजे बनले आहेत ना, पण ते आधीच सांगतायत की बघा आता हे लो लेवलच्या भक्तीला आले, शुद्ध भक्तीला नाही. साधारणपणे भौतिकवादी लोक आहेत, मी म्हटलं ना 98-95% लोक, साधारणपणे जे भौतिकवादी लोक आहेत, पण युधिष्ठिर महाराज म्हणतात त्यांनी समजा आमच्या जीवनात आलेल्या आपत्त्या, खूप आपत्त्या आल्या पांडवांवर लहानपणापासून, आमच्या जीवनात आलेल्या आपत्त्या समजा साधारण भौतिकवादी लोकांनी पाहिल्या तर ते म्हणतील की बाबा भगवंतांची भक्ती करणं खूप डेंजरस आहे. ते म्हणतील की आमच्या जीवनामुळे, पांडव युधिष्ठिर काय म्हणतात, आमच्या जीवनामुळे आणि आमच्या जीवनात आलेल्या आपत्त्यांमुळे साधारण भौतिकवादी लोक भगवंतांची भक्ती करण्यापासून लांब जातील, असं युधिष्ठिर महाराज म्हणतात. आणि ते एका प्रकारे बरोबर आहे, भौतिकवादी लोक लांब जातील, ज्यांना भगवंतांची शुद्ध भक्ती माहित नाही ते लोक लांब जातील. तर असं ते म्हणतायत आणि पुढे ते म्हणतायत हा पण खरं उलट आहे शुद्ध भक्तांसाठी. खरं काय आहे, भगवंत आणि पांडवांचा मधला जो प्रेममय संबंध आहे तो पाहून जे खरे भक्त आहेत त्यांना उत्साह मिळणार आहे, ते लांब जाणार नाहीये. भौतिकवादी लोक लांब जातील, पण जे खरे भक्त आहेत तो पांडवांचा आणि भगवंतांचा मधला जो प्रेममय संबंध आहे तो पाहून त्यांना उत्साह मिळणार आहे. पण पांडव ती साईड घेत आहेत, युधिष्ठिर महाराज त्या साईडने बोलतायत. पुढे ते म्हणतायत की सिंपल लोक असतात, त्यांना वाटतं की भगवंतांची भक्ती करू म्हणजे आपल्याला कधीच काही दुःख येणार नाही. हे थोडस चुकीचं आहे, हा विषय मी घेत नाही. दुःख आणि सुख हे आपल्यानुसार असतं, आपल्या कर्मानुसार असतात. भगवंत कधी कधी स्वतःच्या इच्छेने कधी दुःख कमी करू शकतात, पण भगवंतांना दोष देऊन चालत नाही. हा आता तुमचं नाव काय हो, प्रणव प्रभू. प्रणवजींनी वर्षावर अभ्यासच केला नाही आणि त्यांनी भले दररोज एक तास जप पण केला आणि वर्षावर अभ्यास नाही केला पण एक तास जप केला आणि बाकी टाइमपास केला. एक्झाम मध्ये फेल झाले, भगवंतांनी फेल केलं, भगवंतांनी कसं फेल केलं, तुला अभ्यास करू नका काय भगवंतांनी सांगितलं होतं का, जप करते बरोबर आहे, पण अभ्यास करू नको असं काही भगवंतांनी सांगितलं नव्हतं. पण काही लोक असं करतात, हा त्यांची भगवंताविषयीची समजूत चुकीची असते. त्यांच्या आयुष्यात बघा, छोट्या घटना जरी घडल्या तरी कधी मोठ्या पण होऊ शकतात. माझा पाय फ्रॅक्चर होऊ शकतो, अजून काय मोठ्या घटना होऊ शकतात. त्या सगळ्या सगळ्यात दुःखदायी घटना आणि चांगल्या घटना पण आपल्याच कर्मानुसार आहे. भगवंतांवर दोष देऊ नका. पण काही जे अपरिपक्व लोक असतात, युधिष्ठिर महाराज त्यांच्याबद्दल बोलतायत की जे अपरिपक्व लोक आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही भगवंतांची भक्ती केली आणि आम्हाला काहीच दुःख येणार नाहीत. आणि ते म्हणतात की पांडव युधिष्ठिर म्हणतात की आमच्या जीवनाकडे अशा लोकांनी पाहिलं तर ते भक्तीपासून लांब निघून जात. जे अपरिपक्व लोक आहेत ते भक्तीपासून, तर साधारणपणे लोक तशीच असतात बरेचसे, ते भक्तीपासून लांब निघून जातील असं युधिष्ठिर महाराज म्हणतायत. आणि पुढे ते म्हणतायत पांडव म्हणतायत आम्हाला आमच्या जीवनात आलेल्या दुःखांचं काही वाईट वाटत नाही. पण वाईट काय वाटतंय, आमच्या जीवनात आलेल्या अपत्यांना पाहून साधारणपणे लोक भौतिक वर्गीय लोक भगवंतांपासून लांब निघून जाते, त्याचं दुःख आहे ते. आपल्या जीवनात आलेल्या दुःखांचं दुःख त्यांना नाहीये, पण त्यांना पाहून, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुदामा ब्राह्मण जे होते ते आधी खूप गरीब होते, त्यांना ते काय कोणी म्हणत, म्हणजे त्यांच्या बाबतीत म्हणायचं अरे ह्यांना पाहून कोण भक्ती करेल असं गरीब होतच होत. पण नंतर त्यांना कृपा मिळाल्यावर लोक म्हणते किती छान मी पण भक्ती करतो. असे भौतिकवादी लोकांचं असतंय. आणि तो पॉइंट इथे युधिष्ठिर महाराज म्हणतायत की काही भौतिकवादी लोक आमच्या जीवनात आलेल्या अपत्या पाहून भक्तीपासून लांब जातील. पुढे युधिष्ठिर म्हणतात म्हणून मी यज्ञ केल्यानंतर, आणि यज्ञ केल्यावर मी भगवंतांना विनंती केली की कमीत कमी हा यज्ञ तरी यशस्वी होऊ दे आणि ह्यातनं समाजाला कळू दे की भक्तांची ऐश्वर आणि सुभक्ता किती असते. ते खूप मोठा यज्ञ होता, राजसू यज्ञ, खूप मोठा यज्ञ असतो, ऐश्वर्यशाली संपूर्ण राजे झाले होते पांडव. तर यज्ञ पण का केला भगवान पांडवांनी, मुलगा मिळावा, नोकरी मिळावी, लग्न व्हावं, याकरता यज्ञ नाही केला. यज्ञ केला त्यांनी फक्त संपूर्ण समाजाला भगवंतांची महानता वाया भगवंतांच्या भक्तांची सुभक्ता. विषय कळला ना, भगवंतांचे भक्त एवढे व्हावे, त्यांनी एवढा यज्ञ केला, एवढे श्रीमंत झाले भक्त, म्हणजे भक्ती छान असेल, हा विषय कळावा म्हणून त्यांनी यज्ञ केला. माझं खूप मोठं राज्य म्हणून यज्ञ नाही केला. साधारणपणे लोकांना दाखवायला की भक्तीने अशी सुभक्ता पण येते असं दाखवायला म्हणून त्यांनी यज्ञ केला आणि भगवंतांना तशी विनंती केली. आणि ते म्हणतायत पण खरं उलट होत. यज्ञातनं तसा यज्ञ केला की लोकांच्या भौतिक इच्छा असतात, पुत्र कामेश यज्ञ म्हणजे पुत्र व्हावा, वेगवेगळ्या इच्छा असतात. पांडवांनी यज्ञ कोणत्याही भौतिक इच्छेकरता केला नाही, फक्त प्रचाराकरता केला इतर लोकांना. आणि अशामुळे त्या यज्ञातनं पांडवांना काही भौतिक वस्तू मिळाल्या नाहीत, म्हणजे त्यांना इच्छा पण नव्हती. त्यांना भगवंतांची शुद्ध भक्तीच वृद्धिगंत होत गेली त्यांची. तर पुढे ते म्हणतायत पण म्हणजे बघा पांडवांना कृपा मिळालेली आहे, पण आता पांडवांचा मेन पॉइंट काय आहे. ते म्हणतायत भगवंत आले, एवढी कृपा मिळाली, आम्ही राजे बनलो, पण आता काय आहे. जेव्हा आम्ही राजे नव्हतो, आमच्यावर खूप आपत्त्या संकट येत होती, तेव्हा भगवंत सारखे आमच्या मदतीला धावून येत होते. पण आता आम्ही राजे बनलोय आणि आता वाटतं की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कोणी शत्रू पण नाही, अश्वमेघेंद्र झालेला आहे. तर भगवंताचा जास्त काळ किंवा खूप काळ कुठे घालवतात, द्वारकेमध्ये. आता आम्हाला भगवंताचं दर्शन वर्षानुवर्ष होत नाही, कधी कधी भगवंत बंधन येतात, सहसा पहिल्यासारखे सारखे येत नाही. पहिले आपत्ती यायचे, संकट यायचे, परत यायचे. ते म्हणतात त्यावेळी युधिष्ठिर म्हणतात त्यामुळे भगवंतांची कृपा माझ्यावर आहे असं मला वाटत नाही. आता ते म्हणतात उलट मला असं वाटतं की परत संकट यावी, ती संकट ही मला स्वीकारायला आवडेल. आता विदाऊट संकट पण भगवंतांचं दर्शन नाही आहे ह्याच्यापेक्षा असं युधिष्ठिर म्हणतात. आणि मग युधिष्ठिर महाराजांच्या मनात एक खंत असते, ती पण ती बोलून दाखवत आहेत. त्यांना काय वाटत असतंय नम्रतेमुळे की मी राजा बनावा म्हणून एवढं मोठं युद्ध झालं असं त्यांना कायम वाटत असतंय. ते म्हणतायत की बघा आमचा दोष होता, काय दोष होता आमचा, की आम्हाला राजा बनाय राजा बनायची इच्छा होती, तसं त्यांची इच्छा नव्हती, सेवा म्हणून करत होते, भगवंतांनी आदेश दिला होता म्हणून करत होते, पण ते म्हणतायत की माझा दोष होता, आमचा दोष होता की मला राज्य मिळावं, त्याकरता ते म्हणतायत किती संत मंडळींना, साधू लोकांना मृत्यू मिळाला. कोण कोण साधू लोकांना मृत्यू मिळाला युद्धभूमीमध्ये? द्रोणाचार्य, भीष्म, अभिमन्यू आणि असे बाकीचे बरेचसे सज्जन नातेवाईक जे होते, राजे लोक होते, द्रुपद इत्यादी, त्या सगळ्यांना मृत्यू आला. ते म्हणतात कशामुळे? फक्त मी राजा बनावा ही माझी इच्छा असल्यामुळे, असं युधिष्ठिर महाराज वेगळ्या अँगलनी बोलत आहे, खरं तसं नव्हतं. ते म्हणतायत ह्या राज्यापेक्षा काय महत्वाचं आहे, अशा महान लोकांचं संघ मिळायला मला जास्त आवडलं. पण ते म्हणतात की मी राजा बनावा म्हणून असं केलं, आणि म्हणतात आता राजा तर आम्ही बनलो, पण आता भगवंतांचं हे दर्शन होत नाही. युद्धानंतर भगवंत येतात हस्तिनापूरला, पण कसे येतात? खूप काळानंतर, थोड्याशा वेळेकरत. पण पूर्वी संकट यायचे तेव्हा कसे यायचे? थोड्याशा काळानंतर, खूप वेळेकरत. आता येतात भगवंत, पण अनेक वर्षांनंतर, काही एखाद्या आठवड्यांकरता फक्त भगवंत येतात. त्यामुळे भगवंतांची कृपा आमच्यावर असं आम्हाला आता वाटत नाही. युधिष्ठिर म्हणतायत उलट त्यापेक्षा भगवंत आता कुठे राहतायत? आता कुठे राहतात भगवंत? द्वारकेत. कोणाबरोबर? यदून बरोबर. यदून बरोबर राहण्या होत्या, पण ऑफिशियली यदून बरोबर, यदून बरोबर भगवंत राहतायत. आणि यदूंचा जो संबंध आहे भगवंतांबरोबर, तो आमच्यापेक्षा क्लोज आहे. आम्ही असं मंदन, आम्ही काय ते आत्ते भाऊ वगैरे असे आहोत, पण यदू तर चुलत्यांमधले. एकत्र जेव्हा मोठं कुटुंब असतंय तेव्हा ते एक कुटुंब एकत्र राहते, आत्ते भावांचं कुटुंब पण एकत्र, पण ते वेगळं राहत असते. आम्ही आहोत काय चचेरे भाई, आत्या भाऊ, मामे भाऊ, पण आम्ही वेगळे ते वेगळे. यदू म्हणजे चुलत्यांमधले ते आहेत, आणि भगवंत त्यांच्यावर आता एवढ्या आनंदाने राहत आहेत आपल्या यदुकुळात बरोबर. भगवंत यदुकुळातले म्हणतात ना, त्यांच्यावर भगवंत आनंदाने राहत आहेत. आणि आपले त्यांचे काका मामा चुलते बिलते उग्रसेन महाराज, हा उद्धव बलराम, त्यांच्यावर भगवंत आता आनंदाने राहत आहेत. त्यामुळे आता असं वाटतं की भगवंत काही लवकर आता इथे परत येणार पण नाही, तिथे ते खूप आनंदात राहत आहेत. आणि आपली जी त्यांची स्वतःची फॅमिली आहे यदुकुळ, त्यांच्यावर ते आता कृपा देण्यात व्यस्त झालेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात युधिष्ठिर महाराज, नारद मुनी तुम्हाला, तुम्ही कसल्या शोधात आहात? सर्वात जास्त कृपा, विशेष कृपा भगवंतांची कोणाला मिळाली? आता द्वारकेला जावा, तिथे यदू लोकांना भेटा, त्यांना भगवंतांची सर्वात जास्त कृपा मिळालेली आहे. म्हणतायत कृष्णांनी, युधिष्ठिर महाराज म्हणतात, कृष्णांनी आमच्याकरता निरोप नेले, आमचे रथ चालवले, हे सगळं केलं भगवंताने, पण ते का केलं? ते आपले कर्तव्य म्हणून केलं. त्यात काय अशी विशेष आमच्या साईडनी काय आमच्यावर फेवर म्हणून नाही केलं भगवंताने, एक कर्तव्य म्हणून किंवा एक धार्मिक जबाबदारी म्हणून, धर्मशास्त्राचा आदेश म्हणून. आमची काय भक्तिमय संबंध होते म्हणून काय आमच्याकडे स्पेशली काय केलं असं नाहीये, त्यांचं कर्तव्य होतं, त्यांनी केलं. आमच्याकडे आमचे संबंधी होते तर शांतीदूत म्हणून जायचं म्हणून त्यांनी केलं, आमच्या काही विशेष कृपा आहे असं नव्हे. युधिष्ठिर महाराजांच्या मतामध्ये ते म्हणतायत की भगवंतांनी आमच्यासाठी कधी प्रेफरन्स म्हणजे आम्हाला विशेष कृपा म्हणून त्यांनी काहीच कार्य केलं. त्यांचं कर्तव्य, जबाबदारी, त्या धर्माचं रक्षण करायचं म्हणून सगळं त्यांनी केलं. भीम आहेत आता, भीम अर्जुन पण थोडक्यात बोलतील, अर्जुन थोडा मोठा बोलेल. भीम भगवंतांचे काय म्हणतात ना, जीवलग नाही पण हृदयातले सखाय. भीम म्हणतायत जोर जोरात हसतात, भीम मी नाही असू शकत तसं, भीम जोरात हसतात. कसे हसतात भीम जोरात? अरे सगळे जाऊ दे, मी हसू शकत नाही, थोडं थोडं हसतायत ते सायलेन्सर लावल्यासारखं भीमच्या हसण्याला. एनिवे, तर भीम जोरात हसतात. आणि भीम आता काय अँगल घेतायत? युधिष्ठिराचे अँगल काय होता? ही कृपा आहे, पण आता ते अजूनवर कृपा करत आहे आणि आमच्यावर आमच्याकडे ते येतच नाही आता वर्षानुवर्ष, तर आमच्यावर कृपा असं वाटत नाही, पण अजूनवर मात्र कृपा आहे. भीम काय म्हणतात, हो हो भगवान कृष्ण आहेत ना, तर काय म्हणतात आपण त्यांच्या मनात काय वेगळं असतं, ते वागतात काहीतरी वेगळं. इथे म्हणतात की क्रिकेट नेचर, तर भगवंत जे करतात ना त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली बघून विश्वास ठेवू शकत नाही. भगवंताच्या मनात काहीतरी वेगळं असतंय, ते करतात काहीतरी वेगळं, ते बोलतात काहीतरी वेगळं. म्हणजे भीमचा काय म्हणायचा उद्देश आहे की नारद मुनींनी जे काही पॉईंट सांगितले की कशी त्यांच्यावर कृपा झाली, भगवंतांनी ते केलं असेल पण त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला माहित नाही, असा भीमाचा पॉईंट आहे. त्यात भगवंत खूप क्राफ्टेड म्हणजे काय म्हणूया चालबाजीने कायम कार्य करतात, लीला करतात. तर भीम म्हणतात यस तुम्ही जे म्हटले ते बरोबर आहे, भगवंताने तसं केलं, दिसायला तसं केलं, पण खरोखर त्यांच्या मनात काय होतं हे मात्र समजणं खूप कठीण आहे, हे मात्र समजणं खूप कठीण आहे. तर आणि भीम पण इथे म्हणतात की अशा ह्याच्यात भगवंतांवर संपूर्णपणे त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवणे कठीण काम, त्यांच्या संपूर्ण वागण्यावर विश्वास ठेवणे कठीण काम आहे. त्यामुळे ते तुम्ही जसं म्हणता की त्यांनी आमच्यावर कृपा दिली तसे ते वागले, तसे ते वागले पण त्यांनी कृपा दिली हे सांगता येत नाही, असा भीमाचा पॉईंट आहे. मग पुढे अर्जुनाचा पॉईंट, अर्जुन काय म्हणतोय, यस मी भगवंतांचा प्राण सखा आणि सॉरी एवढा आम्ही खास फ्रेंड होतो अर्जुन आणि कृष्ण, तरी पण आता मला भगवंत फार दुर्लभ झालेले आहेत, खूपच काय म्हणतात कमी आता मला ते भेटतात, आणि हे पाहून मात्र मला आता खूप दुःख होत आहे. अर्जुनाचा पॉईंट काय आहे, आम्ही प्राण सखा होतो पण आता मात्र आमची भेट खूप दुर्लभ झालेली आहे, खूप दुःख आहे त्यातनं. ते म्हणतायत आता अर्जुन असं म्हणत नाही की भीमाने काय सांगितलं, भगवंत वागले असे पण त्यात कृपा आहे का नाही सांगणं कठीण आहे. अर्जुन काय म्हणतोय, भगवंताने कृपा दिली तो मान्य करतो, कारण का अर्जुन खूप अजून क्लोज होता भीमापेक्षा. अर्जुनाचा पॉईंट असा आहे की भगवंताने कृपा दिली पण त्या कृपेचा अनुभव केल्यावर आता जे भगवंत आमच्यापासून लांब गेलेले आहेत ते त्याविषयी जास्त वेदनादायी आहे. भगवंतांचा जो विरह आहे, भगवंतापासून जो लांब असण्याचा आमचा जो अनुभव आहे तो त्या कृपेपेक्षा खूप जास्त आता आम्हाला वेदना देत आहे. हा अर्जुनाचा पॉइंट आहे. अर्जुन पुढे म्हणतायत अर्जुनाचं आणि भगवंतांचं एक खूप जवळ अनेक जवळची घटना आहेत, एक युद्धभूमीतली. ते म्हणतात की त्या युद्धभूमीमध्ये भगवंतांवर खरा भीम द्रोणने आक्रमण करायला नको पाहिजे होतं, पण भीष्म द्रोणांनी आक्रमण करायला नको पाहिजे होतं, पण त्या दिवशी भीष्मांनी एवढं जोरदार आक्रमण केलं कोणावर, अर्जुनावर जोरदार आक्रमण केलं. अर्जुनावर आधी अर्जुनाच्या समोर कोण होते, कृष्ण होते. कृष्णांच्या शरीरावर एवढे बाण चावलेले भीष्मांनी की त्यामुळे कृष्णांच्या शरीरात कृष्णांचं शरीर दिव्य आहे तो इशारा मी आज इथे घेत नाही, आता ही कथा पुढे न्यायची आहे, पण कृष्णांच्या शरीराला पण खूप दिसल्या दृष्ट्यात्मक दृष्टीला वाटलं की खूप जखमा झाल्या. भगवंताच्या दिव्य शरीरात तशा जखमा होऊ शकत नाही पण दिसायला वाटत होतं जखमा झाल्या, तर त्यातनं रक्त पण वाहत होतं. खरोखर भीष्म त्या दिवशी खूप अशी काल सगळे पण ऐकलं की अशी आणीबाणीची स्थिती झाली होती, एवढं स्ट्रॉंगली भीष्मांनी फाईट केलं की असं वाटेल की आता या क्षणी अर्जुन मरणार होता, इथपर्यंत परिस्थिती नेली होती भीष्मांनी. ते म्हणतायत की भीष्मांनी एवढं युद्ध केलं करायला नको पाहिजे होतं, पण अर्जुन भगवंतांवर एवढं त्यांनी युद्ध केलं की माझं रक्षण करायला भगवंतांनी आपलं वचन सोडलं आणि ते रथाचं चाक आता घेऊन ते भीष्मांवर धावून आले. मी थांबायचा पण प्रयत्न, अर्जुन त्यांचे पाय पकडतो, भगवंत थांबा काय करताय तुम्ही, म्हणजे अस्त्र का घेतला हातात, पण तरी पण म्हणतात अर्जुन की माझ्या प्रेमा करता भगवंताने आपलं वचन सोडलं, त्याकरता अर्जुन इथे म्हणतोय. आणि ते म्हणतायत की भगवंतांनी आमच्या संरक्षणाकरता अनेकदा परत परत धोके स्वीकारले. आता भगवंतांना काही धोके नसतात, पण तरी पण जसं तो शांतीदूत म्हणून गेले होते तेव्हा दुर्योधनने काय सांगितलं, ह्यांना बंदी बनवून घ्या आणि सैन्य पण पाठवतो, हा धोका आहे एका प्रकारे. आता भगवंतांना कोणताच धोका नाही हा विषय वेगळा आहे, पण त्यांनी धोके स्वीकारले, त्यांना धोका होऊ शकत नाही हा विषय वेगळा, असं ते म्हणतायत. पण ते म्हणतायत अर्जुन, पण आता भगवंत आमच्या जवळ नाही आहे, आता जेव्हा कधी मी या सगळ्या घटनांचा आठवण काढतो तेव्हा या सगळ्या घटना मला खूप वेदनादायी होतात. आणि ते म्हणतायत ज्या घटनांमधून त्यांच्या प्रियजनांना दुःख मिळतंय त्या घटना नक्कीच कृपा होऊ शकत नाहीत. म्हणजे अजून काय म्हणतो, यस तेव्हा कृपा दिली, माझं रक्षण केलं युद्धात वगैरे, भरपूर काय काय केलं, पण आता त्या आठवणीने मला दुःख येतं, कारण का भगवंत तर आमच्यापासून लांब गेलेले आहेत. तर ज्या घटनांच्या किंवा त्या घटनांच्या आठवणीने दुःख येतंय ती कृपा असू शकत नाही, असं हे आहे. आणि पुढे ते आता अजून एक अर्जुनाच्या जीवनात महत्वाचा अंग काय, भगवंतांनी अर्जुनला भगवद्गीतेचा उपदेश दिला. भगवद्गीता दोन प्रकारे तुम्ही वाचू शकताय, म्हणजे एक पूर्णपणे योग्य आहे, एक थोडासा अर्धवट योग्य आहे. एक आहे भगवद्गीता हा भगवंतांच्या भक्तीचा उपदेश देणारा उत्तम ग्रंथ, आणि दुसरा काही स्कॉलर लोक आहेत ते PhD वगैरे करतात, ते भगवद्गीतेला नुसतं एक ज्ञानाचा अध्ययनाचा विषय म्हणून वाचतात, त्यातनं भगवंताविषयी शिकण्याकरता वाचत नाही. तर अर्जुननी तो पॉईंट घेतला, अर्जुनला माहिती आहे भगवद्गीता भक्ती करता सांगितलेला आहे, पण इथे ते म्हणतात भगवंतांनी संपूर्ण वैदिक ज्ञानाचा जो सार आहे एसेन्स ती भगवद्गीता सांगितली मला. का सांगितली मला, अर्जुनचं असं म्हणणं आहे की मी युद्ध करायला तयार नव्हतो आणि मला युद्ध करायला तयार करण्याकरता भगवंतांनी ती उपदेश दिला मला, ते बरोबर आहे, पण खरं गीता का दिली गेली आहे आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीचा आणि अर्जुनाचाही, पण भगवंताच्या भक्तीमध्ये वृद्धी व्हावी म्हणून दिलेली आहे, फक्त युद्ध करण्याकरता नाही दिली. पण अर्जुन आता जे स्कॉलर लोकांच्या प्रमाणे इथे पॉइंट सांगत आहे की मला युद्ध करण्याला प्रवृत्त करण्याकरता त्यांनी ती भगवद्गीता बोलली. तर अर्जुन काय करतोय, नम्रतेने गीतेचा जो दिव्य भाव आहे, दिव्य भाव काय, भगवत भक्तीत शिकणे, त्याला तो नाकारत आहे. आणि पुढे ते म्हणतायत की हे भगवंतांचे शब्द ऐकल्यावर मला अजून दुःख येत आहे. काय दुःख येत आहे, अर्जुनचं म्हणणं असं आहे की भगवंतांनी या गीतेच्या माध्यमातून ट्रिक करून मला युद्ध करायला सांगितलं, अलक्षात न डायरेक्टली नाही सांगितलं मला, म्हणजे मला युद्ध करायला भगवंतांनी सांगितलं नाही तू युद्ध कर म्हणून, कारण का मी स्वतंत्रपणे युद्ध करायची इच्छा ठेवत नव्हतो. म्हणजे जसं आता बघा थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं की बाबा काय खाली जाऊन काहीतरी करून द्या, पण मी मुद्दाहून काहीतरी वेगळं सांगितलं, हो तुम्ही ते खालून तुम्ही घरी ऍपल न्यायचे बाकी आहेत ना, जरा खाली जा ते ऍपल घेऊन या आणि मग तिथे त्या दुकानात पेंटाय माझा तोही घेऊन या, असं मी थोडंसं विचित्रपणे सांगितलं होतं. आणि नंतर त्यांना कळलं, अरे प्रभूजीने तर ऍपलचं फोटोच बोलले, खरं फक्त पेंटागॉनला सांगितलं होतं, असं त्यांना नंतर कळलं, त्यांना आवडेल का ते. हा पण आता ते तयार, असा माझ्या मनात शंका आहे की आता हे प्रभूजी माझं पेंटागॉन आणणार नाही असं शंका आहे, तेव्हा मी काय करेन, मी असं ट्रिक करेन ते जाऊन तुमच्या घरी ते ऍपल मागितले ते ऍपल घेऊन या, हा ते बाजूला पेंटाई पुढे घेऊन. हा पण माझ्या मनातलं खरं म्हणजे युधिष अर्जुन तेच म्हणतोय की मला भगवंतांनी डायरेक्टली सांगितलं नाही, हा भगवंतांनी इनडायरेक्टली सांगितलं, एवढं मोठं ज्ञान सांगितलं की बाबा तू युद्ध कर म्हणून, आणि ते ऐकून आता मला दुःख येते. खरं तसं नाहीये, भगवद्गीता हे दिव्य ग्रंथ आहे आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध भक्ती शिकवायलाच तो आहे, पण अर्जुन इथे त्या अँगलनी घेत आहे. आणि मग पुढे ते म्हणतायत आता हे बोलता बोलता ना अर्जुन पण थोड्या दिव्य भावनेत जातो आणि तो बोलून जातो आता की बघा माझी भगवंतांवर माझी भगवंतांवर एकदम 100% श्रद्धा आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर पण आता तो आत्ता बोलताना तो लॉजिकल बोलत होता, आता तो लॉजिकल निघून गेला, आता तो भक्तीच्या मूडमध्ये गेलेला आहे. लॉजिकल बोलताना सांगत होता की कसं काय बाबा भगवंताची कृपा नाहीये वगैरे, पण आता तो असं भावनात भगवंताच्या भावने भक्ती भावनेत निघून गेलाय. आणि तो स्वतः म्हणतोय मला भगवंतांपेक्षा दुसरा कोणीही प्रिय व्यक्ती नाही जगात. एवढे श्याम सुंदर आहेत भगवंत, हा सर्व आकर्षक आहेत, हा त्यांच्यावर माझी निस्सीम श्रद्धा आहे. अर्जुन स्वतःच बोलायला लागला असं, त्यांच्यावर माझी निस्सीम श्रद्धा आहे. कृष्णाने संपूर्णपणे आमच्या सेवेकरता वाहून दिलेलं आहे. आता बघा अर्जुन म्हणतोय हा कृष्णाने संपूर्ण वाहून दिलेलं आहे, आणि कृष्ण स्वतः शुद्ध भक्तीचे काय म्हणतात सिंधू आहेत, सागर आहेत, सगळ्यांचे हितचिंतक आहेत. आता इथे अर्जुन स्वीकारतोय त्यांची आणि भगवंतांचे मधला दिव्य संबंध. मग वर जे सांगितलं ते काय होतं की भगवंतांनी मला फसवलं, इनडायरेक्टली सांगितलं, हा ती एक अर्जुनाची नम्रता होती आणि ती सेकंडरी भावना होती. प्रायमरी भावना आहे की मी भगवंतांची माझ्यावर कृपा आहे, मी भगवंतांचा डिअर भक्त आहे. पण पण आता शेवटी तो काय म्हणतोय अर्जुन हे सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या घटनातनं आता आम्हाला खूप वेदना होत आहेत, कारण त्या भगवंताचा आमच्यापासून खूप लांब निघून गेलेले आहेत, खूप कमी वाला भेटतात. थोडासा आता वेळ होत आला आपल्याला, एक 2 मिनिटात उरकूया, 2-4 मिनिटात. नकुल सहदेव काय म्हणतायत, नकुल सहदेव म्हणतायत नकुल सहदेव म्हणतायत भगवंतांनी आम्हाला प्रेरणा दिली, धैर्य दिलं, अनेक प्रकारे अनेक डेंजर मध्ये गंभीर राहायचं, आम्हाला शत्रूंचा नाश केला, अश्वमेघ यज्ञामध्ये यश दिलं, आमचं नाव कीर्ती राज्य मोठं करून दिलं. ही सगळी भगवंतांची कृपा आहे आमच्यावर. पण आता भगवंत आम्हाला फसून लांब निघून गेलेले आहेत. आता मला पूर्वी भगवंतांचं दर्शन हे मला कायम घडत होतं, आता ते खूप दुर्लभ झालेलं आहे. म्हणून आता आम्ही कसं म्हणू शकतो की आता आम्ही कृपा प्राप्त भक्त आहोत, आता मला दर्शन पण होत नाही, द्रौपदीला राहत नाही. ती पण म्हणते आता, ती म्हणते तिला भगवंतांची आठवणी अश्रू यायला लागतात, एवढं सगळी चर्चा होती, थोडंसं स्वतःला सांभाळून घेते. आणि ती म्हणते की माझ्या अगदी निकटचा नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, कृष्णच म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, माझ्या अगदी प्रेम कर माझ्यावर प्रेम करणाऱ्या श्रीकृष्णांनी मला अनेक वेळा संकटातनं वाचवलं, एकदा नव्हे अनेक वेळा. कौरवांचा नाश केला, वस्त्रहरणमध्ये मदत केली, अजून एक कोणतं संकट खूप मोठं, हा हा ते अक्षय पात्र होतं, हा मोठं संकट होतं द्रौपदीवर, दुर्वासमुनी रागवले असते, शाप मिळाला असता, ते अक्षय पात्र म्हणजे त्यातला ते लीला करून आम्हाला मदत केली. अनेक वेळा संकटांमध्ये भगवंतांनी आम्हाला वाचवलेलं आहे. ती म्हणते आमच्यावर अनेक संकट पण आली, द्रौपदीवर काय संकट आले, युद्धभूमीमध्ये त्याची मुलं वारली गेली, त्याच्या वडिलांकडचे वारले गेले, भावांकडचे वारले गेले, अनेक बाकीचे नातेवाईक वारले गेले. द्रौपदी म्हटले भगवंतांची इच्छा म्हणून मी ते सगळं सहन केलं. बघा एखाद्या स्त्रीला आपले वडील गेले, वडिलांपेक्षा मुलं गेली, बापाची मुलं कठीण आहे सहन करायला, पण ती म्हणते मी ते सगळं सहन केलं का, भगवंतांची इच्छा असेल ठीक आहे, मी ते सहन करून घेतलं, एवढ्या सगळ्या युद्धात आमच्या एवढ्या सगळ्यांचे मृत्यू झाला ते, पण मला वाटलं की भगवंत माझ्या इच्छा पूर्ण करतायत, माझं संरक्षण करतायत, म्हणून मी सहन करून घेतलं. युद्धभूमी संपली, दुर्योधन मेला, भगवंतांच्या अरेंजमेंटने हे सगळं घडलं, पण भगवंत माझ्या बाजूला बसायचे, माझी सांत्वना करायचे, माझी समजूत काढायचे. त्याबरोबर भगवंतांचं समजूत काढताना जे स्मित हास्य होतं ते क्षणोक्षणी माझ्या लक्षात आहे. पण ते शेवटी तेच म्हणते ह्या सगळ्यानंतर, पण आता माझं हा मोठा दुर्दैव आहे माझं की भगवंत आता काही इथे परत येत नाही. साशाच्या शेवटी कुंती शेवटी म्हणते. कुंतीच्या बोलण्यानंतर आपण विषय थांबूया. मग पुढच्या वेळी कुंती सांगेल नारद मुनींना पुढे जायला द्वारकेला यदूंना भेटायला, ते पुढच्या रविवारी ऐकू ऐकू. त्याच्या पुढच्यापासून मात्र खूप चांगले चांगले सेशन्स असणार आहेत. हेही चांगलं आहे पण अजून उत्तमात उत्तम. तर कोणती भाणी म्हणायला चालू करते, कोणती भाणीच्या डोळ्यातही अश्रू आलेले आहे. कुंती करता भगवंतांचं दर्शन हेच जीवन. ती म्हणते पांडवांच्या जीवनात खूप संकट आली होती, तिच्याही जीवनात आली. अगदी सुरुवात म्हणजे ती विधवा झाली, पांडूचा मृत्यू झाला. तर माद्री आणि कुंती दोघेही होते. तर माद्री तर सती गेली, कुंती का नाही गेली? तिलाही जायची इच्छा होती. तिच्या मनातलं विचारलं तिला जायची इच्छा होती. अगदी हल्लीत मध्ये जेव्हा शहाजी महाराज गेले तर जिजाबाई पण सती झाल्या तयार होत्या, पण त्या गेल्या नाही. का? त्यांच्या शिवाजी महाराज म्हणले की त्याहीपेक्षा राज्याची जबाबदारी मोठी. मी असं ऐकलं की चित्ता तयार होती पण त्या गेल्या नाही. त्याचप्रमाणे कुंतीलाही जायची इच्छा होती पण ती गेली नाही. त्यांच्या 5 मुलं आहेत, लहान आहेत, त्यांची जबाबदारी ही मोठी आहे. कुंती म्हणते की तिच्याकरता भगवंतांचं दर्शन हेच प्राण होत. ती म्हणते की माझ्या जीवनात अनेक समस्या आल्या. तिच्या स्वतःच्या जीवनात आल्या, त्यांच्या मुलांच्या जीवनात आल्या, त्या सुनबाईच्या पण जीवनात आल्या. वस्त्रहरण झालं, अजून काय काय झालं, तिथे नातू मारले गेले. 5 पांडवांची मुलं मारली गेली म्हणजे नातू मारले गेले. एवढं सगळं झालं. ती म्हणते मला रक्षण करायला माझे पती नव्हते. पण दरवेळी भगवंतांनी योग्य वेळी मध्ये येऊन आमचं रक्षण केलेलं आहे, आमची मदत केलेली आहे. यावरून मला असं वाटतंय की भगवंतांवर माझ्यावर जास्त कृपा आहे. ते खरं होतं. कोणापेक्षा? भगवंतांच्या आईपेक्षा पण, देवकीपेक्षा पण. कसं काय बरं? कारण का देवकीनी भगवंतांना जन्म दिला पण नंतर अनेक वर्षात ते भगवंतांना पाहू शकली नाही. आणि इथे अच्छा नुसता जन्म नाही दिला, देवकीच्या बाकी मुलांची हत्या झाली. भगवंतांनी कोणतीचं संरक्षण केलं आणि तिच्या 5 मुलांसकट केलं. आणि अनेक वर्ष भगवंत तिच्यावर कृपा देते. देवकीच्या तर मुलांचं संरक्षण झालं नाही आणि देवकीला भगवंत जास्त भेटले पण नाही. तर कुंती म्हणून याचा श्लोक पण आहे शास्त्रात. तर कुंती म्हणते की असं वाटतंय की देवकीपेक्षाही माझ्यावर भगवंतांची कृपा जास्त आहे. तुमैव नाथ, मी त्यांना माझा नाथ म्हणून स्वीकार केलेला आहे. ओके, ही तुलना ते म्हणतात. पण ती म्हणते तोच पॉइंट की भगवंतांची माझ्यावर कृपा आहे असा विचार सुद्धा आता माझ्या मनात येत नाही. भगवंतांनी पूर्वी अनेक ठिकाणी माझं संरक्षण केलं, मध्ये येऊन मदत केली. पण ती म्हणते की आता माझ्या मनात पण विचार येत नाही की भगवंतांची माझ्यावर कृपा झाली. का बरं? ती म्हणते की आता आम्ही राजे झालोय आणि प्रत्येक घराघरामध्ये घराघरामध्ये महाभारत युद्ध तसं खूप मोठं झालं होतं. प्रत्येक घरामध्ये अनेक महिला ज्या विधवा झाल्या आहेत, त्यांची मुलं गेलेली आहेत, त्या सगळ्या क्रंदन करतायत, आक्रोश करतायत. हे ऐकून मला ते सहन होत नाही म्हणतायत. एवढ्या महिलांचं रडणं ऐकून आणि त्याच्यानंतर ती म्हणते की ते मला सहन होत नाही. कुंतीचे घरचे गेले होते, तिथे नातू गेले होते, असं नाही की फक्त त्यांचेच गेले होते. ते म्हणतात ते सहन होत नाहीये. आणि दुसरा विषय असा आहे की युद्ध संपल्यावर भगवंत आता आमच्यापासून निघून गेले. कुंतीची प्रार्थना होती पूर्वी तेव्हा भगवान कुंतीने काय प्रार्थना केली? हे भगवंता माझ्या जीवनात अनेक आपत्त्या संकट येऊ देत. आपण सतत उलटी करतो प्रार्थना, हरकत नाही, ती पण ठीक आहे. पण कुंतीने केली की आमच्या जीवनात अनेक संकट येऊ देत. का बरं? कारण का संकट आली की तुम्ही आम्हाला मदतीला येता, अशी कुंतीचा मूळ होता. आपण म्हणू संकट ते तुम्ही या किंवा नका येऊ पण संकट नको आमच्या जीवनात. असं आपण म्हणूया, भगवंत तुम्ही या किंवा नका येऊ, तो विषय वेगळा आहे, आधी आम्हाला संकट होत होतो. आणि कुंतीचा मूड वेगळा होता, ती कुंती मागणी. मग ती म्हणते की आता पांडव राजे झालेत, आता काही संकट नाही. भगवंतांना वाटलं की पांडव आता समाधानी झाले, राजे झाले, कोणी शत्रू नाही, कोण विरोधी नाही, आणि भगवंताचा द्वारकेला राहायला निघून गेले. आणि द्वारकेने भगवंताचा एवढ्या प्रेमाने राहत आहेत कोणाबरोबर, यदून सोबत, यदून बरोबर एवढ्या प्रेमाने राहत आहेत की आता भगवंत परत इथे येतील हस्तिनापूरला असं काही आम्हाला वाटत नाही. आणि कारण काय, यदून बरोबर त्यांचं खूप जवळचा संबंध आहे. कुंती महाराणी म्हणते, ओके वेळ झालेला, ठीक आहे थोडक्यात घेऊन, कोणती म्हणे म्हणते शेवटचं एक मिनिट की नारद मुनी तुम्ही आता इथे टाइमपास करू नका, आपल्या भाषेत तुम्ही लगेच द्वारकेला जा, द्वारकेला यदू सगळे आनंदात आहेत, तिथे जावा तर तुम्ही आनंदात जा, आणि इथे आम्ही सगळे कशात आहोत, दुःखात आहोत, भगवंत नाहीत म्हणून. तुम्ही आमच्यावर आले तर तुम्हालाही तो अनुभव येईल, तुम्ही ते आता काय जास्त वेळ थांबू नका, तुम्हाला भगवंतांची कृपा कोणावर झाली हे पाहायचं आहे ना, तुम्ही द्वारकेत जावा, तिथे यदुकुळावर भगवंतांची कृपा झालेली आहे, त्यांच्या बरोबर राहावा, आणि मग तुम्हाला त्यांच्यावर झालेली कृपा पाहायला मिळेल. असं ऐकून नारद मुनी हस्तिनापूरमधून तत्क्षणी वायू मार्गाने द्वारकेला पोचतात. त्याच्या आधी थोडस एक उत्तरचं म्हण आहे, ते मी नेक्स्ट टाइम घेईन, तिथे आपण थांबूया. थोडस आज 5 मिनिटं उशीर झाला, सॉरी, पण कसं आहे कुठेतरी एखाद्या योग्य पॉइंटला थांबलं पाहिजे, तर तिथे आपण थांबूया. हरे कृष्ण श्रील प्रभुपाद की, श्री भगवत भागवतामृत की.